Good morning, and I greet you all in the name of our Lord Savior Jesus Christ. Welcome you all for a second session of a family life seminar. And I would like to thank God for the opportunity gloriously He has given to each one of us to learn more about what God has to say concerning families. We'll be surely praying for our nation today. We have passed 75 years of independence. We pray that all those people who sacrifice to get the independence, we pray that God will help us understand how important the need is to reach gospel to the people.
आणि या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण हीच स्वतःला आठवण करून देऊया ज्या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचबरोबर आपण हे लक्षात घेऊया की या भारतवर्षामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांपर्यंत सुवार्ता पोहोचणं गरजेचं आहे
दॅट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स आवर नेशन
आणि मग आमच्या देशामध्ये सुवार्ता पोहोचवण्याची जी जबाबदारी आहे ती आमच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे
And our responsibility is to pray for our nation and all the national leaders and the officers and of course all those who defend us.
आणि ती आमची जबाबदारी ही आहे की आमचे जे काही सर्व शासकीय अधिकारी असतील जे लोक ताबीत नाही त्यांच्यासाठी त्याचबरोबर जे लोक आमचा विरोध करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी
रक्षा करत आहे आपली रक्षा करत आहे
आपल्या रक्षेसाठी प्रार्थना करावी
सो मॅथ्यू चॅप्टर 19 वर्स 3-9 वील बी टॉकिंग अबाउट प्रेमनन्स ऑफ मॅरेज
आणि मत्तय 19:3-9 वचन जे आहे त्यामध्ये आपण विवाहाचा स्थायीपणा म्हणजे विवाह जो आहे तो कायम स्वरूपीचा संस्था आहे असं आपण तिला म्हणू शकतो
वी स्टार्टेड विथ द पर्पज ऑफ मॅरेज व्हाय मॅरी
आणि कालच्या दिवशी आपण हे पाहिलं होतं की आपण विवाह काय का केला पाहिजे याची कारण आपण पाहिली होती
वी वेंट ऑन टू डिस्कस प्रायोरिटी ऑफ मॅरेज वी स्टार्टेड शिफ्ट टुवर्ड्स थिंकिंग बिब्लिकली
आणि मग विवाहाची जी प्राथमिकता आहे त्याकडे बघत असताना आपण जगाच्या दृष्टिकोनातून आपण बाजूला होऊन जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे त्याकडे आपण पाहिलं
अँड टुडे विल बी डिस्कसिंग प्रेमनन्स ऑफ मॅरेज
आणि आजच्या दिवशी विवाहाचं जे काही स्थायीपणा आहे कायमस्वरूपीपणा आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत
विल बी डिस्कसिंग ऑल्सो रिमॅरेज अँड डिवोर्स
आणि त्याचबरोबर आम्ही पुनर्विवाह त्याचबरोबर फारकत सूटपत्र याविषयी आम्ही पाहणार आहोत
Once a Sunday school teacher was discussing subject, especially subject on animal cruelty.
आणि एके दिवशी एक जो काही संडे स्कूल मधला शिक्षक होता तो एका विषयावर मुलांसंगी बोलत होता आणि ते म्हणजे प्राण्यांची क्रूरता या विषयावर त्यांना सांगत होता
सो शी ड्रॉ अ पिक्चर पिक्चर ऑफ टू बॉईज पुलिंग अ कॅट फ्रॉम हेड अँड टेल
आणि मग तिथं जर काही त्यांनी असं चित्रण उभं केलं की त्यांनी सांगितलं की दोन मुलं होते ते दोन मुलं एका मांजरीला एक जण मुंक्यापासून आणि एक जण शेपटीपासून ओढत होते
अँड शी आस्क्ड द चिल्ड्रन किड्स व्हॉट बायबल वर्स विल यू कोट
आणि मग त्यावेळेस त्या शिक्षिकेने मुलांना विचारलं की मुलांना तुम्हाला काय वाटतं की या संदर्भात पवित्र शास्त्रातलं कोणतं वचन तुम्ही या ठिकाणी त्याचा संदर्भ देऊ शकाल
अँड होल ऑफ द क्लास वॉज सायलंट बिकॉज दे वर लुकिंग ऍट अ कॅट पुल्ड बाय टू बॉईज
आणि मग तिथला जो संपूर्ण वर्ग होता तो एकदम शांत झाला होता का कारण की ते जे मुलं आहेत ते मुलं सर्व ही गोष्ट पाहत होते की ते दोन मुलं त्या मांजरीला ओढत होते
अँड वन बॉय रेज द हँड अँड गेव्ह अन आन्सर
आणि त्या बसलेल्यांपैकी किंवा तिथे असलेल्यांपैकी एका मुलाने हात वरती केला आणि त्याचं उत्तर तो देऊ लागला
अँड ही सेड व्हॉट Therefore, God has joined together, let no man separate.
आणि मग तो मुलगा असं म्हटला की देवाने जे जोडलं आहे ते कोणी मनुष्याने वेगळं करू नये.
ऑफकोर्स वी नो दॅट ही वॉज टॉकिंग आउट ऑफ कॉन्टेक्स्ट.
आणि नक्कीच आपल्याला हे माहित आहे की तो संदर्भाच्या बाहेर बोलत होता.
बिकॉज दॅट वर्स नो वेअर नियर टॉक अबाउट द क्रुएल्टी टू कॅट ऑर ॲनिमल.
आणि मग हे जे वचन आहे ते वचन कुठल्याही प्रकारे प्राण्यासंती वेगळ्या चुकीच्या पद्धतीने वागणूक किंवा त्या ठिकाणी क्रूरतेने वागणूक देणं याविषयी ते वचन बोलत नव्हतं.
बट इट डज कन्वे द आयडिया, व्हेरी सॉलिड आयडिया ऑन मॅरेज.
परंतु ज्यावेळेस तो असं बोलला त्यावेळेस नक्कीच विवाहाबद्दलची जी एकदम भक्कम अशा प्रकारचा जो विचार आहे तो विचार त्याने समोर ठेवला.
वी नो नाऊ दॅट मॅरेज स्टार्टेड विथ गॉड.
आपल्याला हे चांगल्या रीतीने आता समजून आलेलं आहे की विवाहाची सुरुवात जी आहे ती देवाकडून आहे.
इट वॉज नॉट आवर आयडिया.
आणि ही मुळात आमची संकल्पना नाहीये, आमचा तो विचार नाही.
इनफॅक्ट इट वॉज गॉड हू क्रिएटेड मॅन अँड सेड दॅट ही इज नॉट अलोन, सो ही क्रिएटेड आउट ऑफ मॅन वुमन.
आणि देवाने पुरुषाला बनवलं आणि पुरुषाला बनवल्यानंतर त्याने पाहिलं की पुरुष हा एकटा असावा हे बरं नाही, आणि त्याच कारणामुळे त्याच्यामधूनच स्त्रीची त्याने निर्मिती केली.
वेन गॉड क्रिएटेड मेल अँड फिमेल ही जॉईन दम टुगेदर सो दॅट बिकम वन फ्लश.
आणि मग पुरुष आणि स्त्री ज्यावेळेस त्याने बनवलं त्यावेळेस त्यांना एकत्र आणलं जेणेकरून ते एक देह अशी होती.
दिस इज दी ओनली प्लेस वेअर वी फाइंड मॅथमॅटिक्स is very clear. 1 + 1 = 1.
आणि मग इथंच आपल्याला जे गणित आहे ते अतिशय स्पष्टतेने दिसतं आणि ते म्हणजे 1 + 1 = 2.
वन मेल वन फिमेल जॉईन टुगेदर बिकम वन फ्लश.
आणि एक स्त्री आणि पुरुष ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ते एक देह होतात. हा,
सो 1 + 1 = 1.
आणि मग इथं आपण पाहतो की 1 + 1 = 1.
They became one flesh. It was God's intention.
आणि एक म्हणजे आपण पाहतो की एक देह आणि एक देह होणं विवाहामध्ये ही देवाची योजना होती.
इन अदर वर्ड्स वी नो दॅट इट वॉज गॉड हू जॉईन देम टुगेदर.
आणि ही गोष्ट आम्ही पाहतो की दुसऱ्या शब्दामध्ये देवानेच त्यांना एकत्र आणलेलं होतं.
अँड दॅन बायबल व्हेरी क्लिअरली सेज दॅट व्हॉट गॉड जॉईन टुगेदर लेट नो मॅन सेपरेट.
आणि पवित्र शास्त्र अगदी परखडपणे सांगतं की जे काही देवाने जोडलेलं आहे ते कोणी मनुष्याने तोडण्याचा प्रयत्न करू नये.
इट्स नॉट जस्ट गुड आयडिया, इट इज गॉडली आयडिया.
ती उत्तमच संकल्पना आहे असं नाही, परंतु ती देवविरुद्ध संकल्पना आहे, पवित्र शास्त्राधारित संकल्पना आहे.
इफ यू ट्राय टू सेपरेट दॅट विच इज जॉईंड.
आणि लक्षात घ्या की जे एकत्र जोडलेलं आहे आणि त्याला जर तुम्ही विभक्त करू पाहता
दॅन इट बिकम्स ब्लडी क्रुएल अँड पेनफुल.
तर मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी ते क्रूर हिंसा झाल्यासारखं आणि फारच विचित्र असं ते दिसून येतं, नाही का?
इट इज रिअली सफरिंग.
आणि लक्षात घ्या की ते खरोखरच फार त्या ठिकाणी दुःखातून जाण्यासारखी ती गोष्ट आहे.
आय एम शुअर दॅट सम ऑफ यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स सम डिसलोकेशन ऑफ जॉईंट्स.
आणि मग तुमच्यापैकी अनेकांनी हाडांमधलं त्या ठिकाणी जोडलेलं हाड तुटलेलं याचा अनुभव त्यांनी घेतलेला असेल.
हाऊ पेनफुल इट इज.
आणि मग त्या ठिकाणी ते किती भयानक असतं.
अँड दॅन नो मॅटर हाऊ मच यू ट्राय टू रिजॉईन इट यू जस्ट कॅनॉट रिजॉईन ऍक्युरेटली ॲज इट वॉज ॲट ओरिजिनल स्टेट.
त्याचं स्वतः उदाहरण मी आहे. आणि त्या ठिकाणी जे काही पूर्वी आपलं जे हाड होतं त्या हाडामध्ये तुम्ही किती त्याला परत एकदा ते जोडण्याचा प्रयत्न केला तरी ते जोडत नाही. आजपर्यंत तो माझा हात दुखतच असतो. काय
वी सी पेन, वी सी मिझरेबल, वी सी सफरिंग इन दॅट पर्टिक्युलर प्लेस.
आणि मग त्या तुटलेल्या हाडामध्ये आपण तिथं दुर्दशा पाहतो, त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी त्याचे हाल पाहतो, दुःख पाहतो, यातना आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात.
वेन मॅरेज कम्स टू द वर्ज ऑफ ब्रेकिंग.
आणि मग ज्यावेळेस विवाह हा अशा कटाडावर येतो की जिथं तो तुटणार आहे
इट्स पेनफुल.
ते फार दुःखदायक वेदनादायक असतं.
इट्स सफरिंग.
आणि मग लक्षात येईल की त्या ठिकाणी ते दुःख भोगल्यासारखं आहे.
अँड स्टील वी फाइंड डिवोर्स इज ग्रोईंग.
आणि मग असं जरी असलं तरी आपण हे पाहत आहोत की जगभरामध्ये जे काही फारकतीचं प्रमाण आहे ते अधिक रीतीने वाढत आहे.
इट ग्रोईंग ऑल अक्रॉस द ग्लोब.
जगामध्ये ते वाढत आहे.
देर आर व्हेरियस इश्यूज अँड डिस्कशन्स अँड व्ह्यूज ऑन द आयडिया ऑफ मॅरेज अँड डिवोर्स.
आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या विवाहाबद्दलच्या गोष्टी असो किंवा भारतातीबद्दलच्या गोष्टी असो त्या ठिकाणी त्या आहेत.
फॉर एक्झाम्पल द अर्ली चर्च फादर टर्टुलियन.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर सुरुवातीचे जे काही मंडळीचे फादर जे होते डॉक्टर लियन ते असं म्हणतात
ही सेड दॅट रीमॅरेज इज पॉसिबल इफ द स्पाउस डाईज
आणि ते असं म्हणतात की पुनर्विवाह हा तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस आपला जोडीदार हा मृत पावतो
ही सेड दॅट वन इन एडी 160 to 230 AD
आणि मग ख्रिस्त इसवी सन 160 to 230 या वर्षामध्ये त्याने ते म्हटलेलं आहे
अनदर अर्ली चर्च फादर नेम जेरोम
आणि मग त्या ठिकाणी दुसरा चर्चचा फादर जो आहे जेरोम तो अशा रीतीने म्हणतो
ही सेड इन 347 AD टू 420 AD He said, you can divorce, but not remarry as long as ex-spouse is alive.
आणि मग तिथं ते असं म्हणतात की तुम्ही फारकत घेऊ शकता परंतु जोपर्यंत ज्या व्यक्तीशी तुम्ही फारकत घेतली आहे ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही पुनर्विवाह करू शकत नाही हे त्यांचं वक्तव्य त्यांनी इसवी सन 347 to 420 या काळामध्ये त्यांनी दिलेलं
ऑगस्टीन सेड इन 354 डिवोर्स इज पॉसिबल बट नो रीमॅरेज इवन आफ्टर डेथ
आणि मग त्या ठिकाणी ऑगस्टीन असं म्हणतात की फारकत त्या ठिकाणी शक्य आहे परंतु जो पुनर्विवाह आहे जरी त्या ठिकाणी जोडीदाराचा मृत्यू झाला तरी सुद्धा तुम्ही ते करू शकत नाही हे विधान त्याने 354 to 420 इसवी सन या काळामध्ये त्याने केलेलं आहे
सो दिस इज ऑल बिफोर 500 years
आणि मग लक्षात येते की या सर्व ज्या गोष्टी आहेत इसवी सन 500 वर्षाच्या आधीच्या गोष्टी आहेत
दॅट मीन्स जीजस क्राइस्ट रिझरेक्टेड अँड असेंडेड टू द हेवन फ्रॉम दॅट प्लेस to the 500 years all these are happening
ani pa lakshya dya ki yesu christacha purnatan jala tacha swargaravan jala tithun 500 varsha ya 500 varshacha kaala madhe asha prakarchi vichar jala tithe hoti
jump ahead around 1000 years jump ahead around 1000 years
ani mag tya tikani apan 1000 varshanantar jar pude gelo
you find reformers like Zwingli
आणि मग त्या ठिकाणी जे काही धर्मसुधारक झ्विंग्ली सारखे काही जे काही धर्मसुधारक होते ते अशा प्रकारे म्हणतात
इन 1484 सेड अडल्ट्री इन मॅथ्यूफाय वॉज इंटेंडेड ओनली एज अन एक्झाम्पल अँड नॉट द मोस्ट सिरियस वन टू विच कुड बी ऍडेड अदर लेजिटिमेट कोर्स सच एज अबँडनमेंट एंडेंजरमेंट ऑफ लाईफ ऑर इन्सॅनिटी
आणि मग ते असं झ्विंग्ली असं म्हणतात की त्या ठिकाणी मत्तय 5 मध्ये केवळ जे काही व्यभिचार आहे ते केवळ एकच उदाहरण तिथे आपण पाहतो की जेणेकरून आपण फारकत घेऊ शकतो परंतु त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे सोडून दिलं किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जीवाला धोका आहे किंवा एखादा आपला जो जोडीदार आहे तो वेळजर आहे या कारणास्तव आपण फारकत घेऊ शकत नाही
मार्टिन लूथर इन 1483 सेड अडल्ट्री वॉज द ओनली कॉज गिव्हन बाय जीजस
आणि मग त्या ठिकाणी मार्टिन लुथर जे आहे 1483 to 1546 दरम्यान ज्यावेळेस ते वास्तव्यच होते त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं ते म्हटले की केवळ व्यभिचारच हे कारण आहे ज्या कारणामुळे आपण त्या ठिकाणी फारकत घेऊ शकतो सूनपत्र आपण देऊ शकतो
बट देन ही वॉज मोर फ्लेक्झिबल
परंतु तिथं ते बोलत असताना तो अधिक लवचिक असा होता
अँड देन ही सेड दॅट इफ देर इज अ लेजिटिमेट अँड जस्ट कॉज then you can take divorce
आणि ते असं म्हटलं की कायद्याला धरून आणि एक व्यवस्थित प्रकारचं जर कारण असेल तर त्या कारणास्तव तुम्ही त्या ठिकाणी विवाह विघटन करू शकता
फॉर एक्झाम्पल इफ वन स्टार्टेड हेटिंग अनदर ऑर कंटिन्युअली कॉन्फ्लिक्ट ऑर फायटिंग इज गोइंग ऑन देन यू कॅन सेपरेट
आणि मग ते असं म्हणतात की दोघा जोडीदारापैकी एक जो जोडीदार आहे तो सातत्याने त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पटत नाहीये ते सातत्याने भांडण करत आहे तर मग त्या व्यक्तीला जर वेगळं व्हायचं असेल तर तो होऊ शकतो
जॉन कॅल्विन फॉर एक्झाम्पल इन 1500 AD वी फाइंड दॅट इफ अनबिलीव्हर विशेस टू डिवोर्स अ स्पाउस ऑन अकाउंट ऑफ रिलीजन The believer is no longer under a marital obligation.
आणि मग जॉन कॅल्विन जे आहे ते 1500 शतकामध्ये असं म्हणतात की जर विश्वासणाऱ्याला जर त्या ठिकाणी धार्मिक गोष्टींच्या बाबत म्हणजे जोडीदार जो आहे त्यामध्ये तो जोडीदार जर काही धार्मिक गोष्टींमध्ये त्याला जर अडथळा निर्माण होत असेल किंवा काहीतरी त्याला तो अडवत असेल तर त्या कारणामुळे तो विश्वासणारा त्या जोडीदाराला फारकत देऊ शकतो
इन सच केस अनबिलिव्हिंग पार्टी मेक्स डिवोर्स विथ गॉड रादर दॅन पार्टनर
आणि मग त्यावेळेस काय होत असतं की ती जी काही पक्ष आहे तो पक्ष खरं पाहिलं तर तो देवासंतीच हरकत घेत असतो आणि देवापासून तो बाजूला होत असतो
ही वॉज ऑल्सो लिबरल इन हिज डिवोर्स अँड रिमॅरेज आयडिया
आणि मग हे जे काही विवाह आहे आणि त्याचबरोबर विवाह विघटन म्हणजे सूटपत्र आहे त्याच्याबद्दल त्याची जी मतं होती ती उदार मतवादित होता
ही सेड देर आर 3 ग्राउंड्स फॉर विच यू कॅन गेट डिवोर्स ऑर यू कॅन रिमॅरी
आणि ते म्हणतात की दोन अशा प्रकारच्या बाबी आहेत, सॉरी तीन अशा बाबी आहेत ज्या तीन बाबीच्या द्वारे तुम्ही विवाह विघटन करू शकता.
फॉर एक्झाम्पल अडल्टरी,
पहिला जे आहे तो व्यभिचार,
इम्पॉर्टन्स,
आणि त्या ठिकाणी जर समोरचा व्यक्ती जो आहे तो जर षंड असेल तर
ऑर अबॅनमेंट,
किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्याला विश्वासनाला सोडून जाण्याचं पातक केलं असेल तर.
इन 1536 विल्यम टिंडल सेड ओनली इन द केस ऑफ अडल्टरी डिवोर्स वॉज परमिटेड.
आणि मग टिंडल 1536 मध्ये असं म्हटले की त्या ठिकाणी जो विवाह विघटन आहे ते केवळ आणि केवळ व्यभिचाराचं पातक जर झालं असेल तर त्याच वेळेस ते होऊ शकतं.
ही सो अडल्टरस पीपल ॲज समवन अंडर द डेथ पेनाल्टी.
आणि मग त्या ठिकाणी ते असं पाहतात की ज्या व्यक्तीने व्यभिचार केलेला आहे तो व्यभिचारी व्यक्ती हा मृत्यूदंडाच्या शिक्षा खाली आहे असं ते याला बघतात.
जॉन वेस्ली इन 1700 did not allow divorce on the ground of cruelty.
आणि मग 1700 सालामध्ये जे जॉन वेस्ली होते ते क्रूरतेच्या कारणामुळे विवाह विघटन ते होऊ देत नव्हते किंवा त्याला संमती ते देत नव्हते.
बट ही अलाउड रीमॅरेज फॉर द इनोसंट पार्टी वेन समबडी चीटेड ऑन देम.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची संमती देऊ केली होती की जर जोडीदारापैकी एखाद्याचा घात झालेला आहे तर त्या घात झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी विवाह पुनर्विवाह करण्याची परवानगी आहे, संमती आहे असं त्याला तिथं होतं.
हु इज राईट अमंग दिस?
मग आता हे जे सर्व आपण धर्मसुधारक पाहिले किंवा 500 वर्षाच्या काळामध्ये जे
जज फादर
पाहिले त्यांच्यापैकी कोण योग्य आहे असं आपल्याला वाटतं?
हु यू विल यू फॉलो?
कोणाच्या विचारधारणेला तुम्ही पुढे घेऊन चालाल?
इट्स डिफिकल्ट टू टेल इजंट इट.
आणि मग हे सर्व जर विचारधारा पाहिलं तर जरा आपल्याला कठीण होऊन बसतं नाही का की कोणाची विचारधारा आपण पुढे घेऊन चालाल?
देअरफॉर वी नो द सब्जेक्ट इज नॉट इझी, इट्स रिअली डिफिकल्ट.
आणि त्याच कारणामुळे हा जो काही विषय आहे तो विषय आपल्याला समजून येतं की सोपा नाही आहे, तो फार कठीण आहे हाताळण्यासाठी.
इट्स इमोशनली डिफिकल्ट अँड व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट.
आणि तो भावनिकरित्या सुद्धा फार कठीण आहे आणि त्याचबरोबर वादविवाद दृष्टीने सुद्धा तो फार कठीण असा आहे.
वन वे इज जस्ट स्किप द आयडिया अँड मूव्ह ऑन.
आणि मग आपण हे करू शकतो की ही जी कल्पना आहे केवळ ती बाजूला ठेवून आपण पुढे जाऊ शकतो.
ऑर टर्न द ब्लाइंड आय अँड मूव्ह फॉरवर्ड,
किंवा आपण त्याच्याकडे डोळे झाकपणा करून पुढे आपण जाऊ शकतो.
बट डिवोर्स अँड रीमॅरेज इज रिअल प्रॉब्लम.
परंतु लक्षात घ्या की विवाह विघटन आणि त्या ठिकाणी पुनर्विवाह ही जी ह्या ज्या समस्या आहेत त्या वास्तववाद्याच्या समस्या आहेत.
रिअल पीपल आर इन्वॉल्व्ड इन इट.
आणि खरं पाहिलं तर वास्तविक लोक या समस्येमध्ये अटकलेले आपण पाहतो.
देर इज अब्युज अँड देर इज क्रुएल्टी इन मॅरेज.
आणि मग लक्षात घ्या की विवाहामध्ये अनेकदा त्या ठिकाणी क्रूरतेने वागलं जातं, अनेकदा फार घाणेरडे शब्द वापरून एकमेकांचा अपमान केला जातो.
अँड दिस इज अ सेन्सिटिव्ह इश्यू.
आणि त्याच कारणामुळे हा जो विषय आहे तो हाताळण्यासाठी फार संवेदनशील असा विषय आहे.
व्हॉट डज जीसस हॅज टू से कन्सर्निंग दिस?
आणि मग या सर्व बाबतीमध्ये येशू ख्रिस्ताला नेमकं आपल्यासाठी काय बोलायचं आहे?
लेट्स रीड मॅथ्यू चॅप्टर 19:1-9.
आणि यावेळेस आपण मत्तयकृत सुवर्तमानाचा 19 अध्यायाची 1-19 जी वचनं आहे.
ब्रदर शॉल विल रीड फॉर अस इन मराठी.
1-9 1-9 जे वचन आहे ते आपण वाचणार आहोत. मग असे झाले की हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यर्दनच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. मग परुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय? त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली व म्हटले, याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होती. यामुळे ती पुढे दोन नवर तर एक देह अशी आहे. म्हणून देवाने जी जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, तर सुटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? तो त्यास म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या. तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करीतो. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाही, पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. जास्त
वाटतं, नो प्रॉब्लेम. लेट्स ऑब्झर्व सर्टन ट्रूथ फ्रॉम दिस पर्टिक्युलर वर्सेस.
आणि हे जी वचन आपण वाचलेली आहे त्यामधून आपण काही सत्य जे आहे त्या सत्यांकडे आपण पाहूया, त्याच्यावर प्रकाश जोत आपण टाकूया.
मॅथ्यू चॅप्टर 19 वर्सेस 1-10.
मत्तय कृष शुभकमानाचे 19:1-9.
द फर्स्ट थिंग दॅट वी सी इज डिस्टॉर्टेशन.
आणि पहिली जी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो विपर्यास.
The truth is been sidelined and something else is been portrayed.
सत्य जे आहे त्या सत्याला बाहेर काढलं गेलं आहे, बाजूला केलं आहे आणि भलतच काहीतरी त्या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेलं आहे.
वी नो दॅट इन मॅथ्यू चॅप्टर 19 द फॅरिसीज आर कमिंग इन ऑर्डर टू टेस्ट लॉर्ड जीसस क्राइस्ट.
आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की मत्तय 19 मध्ये परुषी लोक ख्रिस्ताकडे आलेले आहे आणि ख्रिस्ताची ती परीक्षा पाहत आहे.
वर्स 3 सेज फॅरिसी केम अप टू हिम अँड टेस्टेड हिम.
आणि तिसऱ्या वचनामध्ये तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की मग परुषी तिथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले,
इज इट लॉफुल फॉर टू डिवोर्स वन्स वाईफ फॉर एनी कॉज.
आणि ते असं म्हणाले, कोणत्याही कारणावाचून बायको टाकणे सशास्त्र आहे काय.
नाव दॅट एनी कॉज इज अ डायव्हर्जन.
आणि मग तुम्ही जर पाहा कोणत्याही कारणावरून असं तिथं म्हटलेलं आहे ते जे आहे ते आपल्याला या ठिकाणी विपर्यास किंवा त्यापासून बाजूला केलेलं हेरफार केलेलं आपल्याला पाहायचं.
देर इज डिस्टॉर्शन.
आणि मग तिथं विपर्यास झालेला आहे, त्या वचनाचा मध्ये फेरफार केली आहे.
फॉर एनी कॉज ऑर फॉर एनी रिझन.
आणि मग तिथं असं म्हटलेलं आहे की कोणत्याही कारणापासून हे जे काही त्यांचं वक्तव्य आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये फेरफार केले आहे, त्याचा वचनाचा विपर्यास केलेला आहे.
नाउ इन ज्यूइश हिस्ट्री अँड द ज्यूइश ओरल लॉज.
आणि मग तुम्ही जर यहुदी लोकांचा इतिहास पाहिला किंवा यहुदी लोकांचे मौखिक जे काही नियम आहेत ते जर तुम्ही पाहिले,
then Jewish man can divorce his wife if she starts speaking bad about mother-in-law.
आणि मग त्या यहुदी इतिहासामध्ये तुम्हाला समजून येईल की यहुदी मनुष्य हा त्याच्या बायकोला या कारणासाठी सूटपत्र देत होता की ती जर तिच्या सासूला भलत संत बोलत असेल तर ते कारण घेऊन तो तिला डिवोर्स देत होता.
अँड इफ द हजबंड डझंट लाईक ही कॅन सिम्पली डिवोर्स इट.
आणि मग त्यामध्ये असं होतं की त्या यहुदी पुरुषाला जर त्याची स्त्री आवडेनाशी झाली तर मग त्या कारणासाठी सुद्धा तो व्यक्ती त्या स्त्रीला विवाह विघटन करत होता.
इन ज्यूइश कल्चर अँड ज्यूइश लॉ, if a Jewish wife is found talking with another man and husband does not approve, he can divorce it.
आणि मग यहुदी इतिहासामध्ये किंवा त्यांचे मौखिक जे नियम होते त्यामध्ये जर त्या पुरुषाला यहुदी पुरुषाला जर त्याची स्त्री त्याची पत्नी जर एखाद्या पुरुषासमोर बोलताना दिसली आणि त्याला त्या प्रकारचा संशय दात वाटला तर त्या कारणामुळे तो तिला सहजच सूटपत्र देत होता.
इफ हिज वाईफ कुक्स फूड and makes little extra salt or burns the food, husband doesn't like the food, he can divorce it.
आणि मग ह्या कारणामुळे सुद्धा ते त्या ठिकाणी सूटपत्र देत होते की जर त्यांच्या बायकोनी जेवण बनवलं आणि त्याच्यामध्ये जर अधिक मीठ झालं किंवा त्या ठिकाणी चपाती जर झालेली असेल तर त्या कारणामुळे सुद्धा तो डिवोर्स ते देत होते.
दॅट मीन्स लिटरली ऑन जीजस डे द ज्यूइश कल्चर वॉज सच दॅट एनी टॉम डिक अँड हॅरी ज्यू can divorce their wives for any reason.
आणि आपण तेच पाहतो की यहुदी इतिहासामध्ये असं होतं की कोणतंही कारण असो काहीही असो काही कारणास्तव त्या ठिकाणी यहुदी पुरुष आहेत त्यांच्या स्त्रियांना त्या ठिकाणी सूटपत्र देत होते.
अँड वॉट दे हॅव टू डू इज टू जस्ट राईट ए सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स.
आणि त्यांना केवळ हे करायचं होतं की त्यांना सूटपत्र त्या स्त्रीला द्यायचं होतं.
यू सी इन मॅथ्यू चॅप्टर 5:31.
आणि मग ती गोष्ट आपण मत्तय शुभवर्तमानाचा 5:33 वचनामध्ये आपल्याला पाहायचं.
इन मॅथ्यू चॅप्टर 5:31 इट सेज हूएव्हर डिवोर्सेस हिज वाईफ लेट हिम गिव्ह हर अ सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स.
आणि मग तिथं असं म्हटलं की कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे हे सांगितले होते.
Now this is not difficult. There are places in order to avoid property tax, people divorce.
आणि मग ही गोष्ट काही इतकी कठीण नाही आहे. बहुतेक देशांमध्ये अशी गोष्ट आहे की जर त्यांना कुठल्याही प्रकारे जर मालमत्तेचा कर द्यायचा नसेल तर मग तो कर न देण्यासाठी ते सहजच त्यांच्या जोडीदारांना ते सूटपत्र देतात.
बिकॉज इफ टुगेदर द प्रॉपर्टी इज टुगेदर दॅन द प्रॉपर्टी टॅक्स इज मोर. इफ यू डिवोर्स दॅन इट्स डिवायडेड दॅन यू डोंट हॅव टू.
आणि त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेस ते दोघं एकत्र राहतात त्यावेळेस त्यांना अधिक मालमत्तेचा कर द्यावा लागतो. परंतु ते एकमेकापासून जर भिन्न झाले वेगळे झाले तर मग नक्कीच एकाला जेवढा टॅक्स भरायचा आहे तेवढाच टॅक्स द्यावा लागेल.
इन चायना इट इज देअर.
आणि मग ही जी गोष्ट आहे ती चायनामध्ये होते.
इफ यू अँड मी आर देअर वी विल बी व्हेरी क्विक टू से यस आर नो कन्सर्निंग दिस थिंग्स.
आणि मग तुम्ही आणि आम्ही तिथे असतो तर नक्कीच आपण या विषयी जे उत्तर आपल्याला द्यायचं असतं होय किंवा नाही ते आम्ही लगेचच दिलं असतं.
बट देन जीसस आन्सरिंग दिस क्वेश्चन वेंट बॅक टू डिझाईन.
आणि मग येशू ख्रिस्त या ठिकाणी ज्यावेळेस उत्तर देत आहे त्यावेळेस तो जी रचना आहे त्या रचनेकडे त्या लोकांना तो घेऊन जात आहे.
ही ब्रॉट द अटेन्शन ऑफ द फॅरिसीज टू द गॉड्स ओरिजिनल डिझाईन ओरिजिनल प्लॅन.
आणि मग तो परुषी लोक जे आहेत तिथले त्या परुषी लोकांचं चित्त देवाची जी काही योग्य योजना आहे जी रचना आहे त्या रचनेकडे तो घेऊन जात आहे.
ही व्हेरी इंटरेस्टिंगली सेज हॅव यू नॉट रेड डू यू नॉट नो.
आणि मग तो असं म्हणतो की तुम्ही वाचले नाही काय तुम्हाला समजलं नाही काय.
बिकॉज ही अज्युम्स दॅट ज्यूइश पीपल आर आस्किंग दिस क्वेश्चन दे मस्ट नो द ज्यूइश लॉ.
कारण त्याने अशा प्रकारचा ग्रह केला होता की जर परुषी लोक हा प्रश्न विचारत आहेत तर मग नक्कीच त्यांना मोशीचा नियम जो आहे तो चांगल्या रीतीने घाऊक असेल.
बिकॉज दे आर ग्रोईंग अप ऑन द मोझाईक लॉ.
कारण ते सर्वच जण जे आहे ते मोशीच्या नियम शास्त्राखाली वाढलेले होते.
सो व्हॉट जीसस आन्सर्ड नो डिवोर्स इज बेस्ड अपॉन द स्क्रिप्चर जेनेसिस चॅप्टर 2:24.
आणि मग येशू ख्रिस्त जे सांगत आहे की तुम्ही कोणत्याही कारणावरून पत्नीला टाकणं शक्य नाही तर मग त्याचं जे म्हणणं आहे ते उत्पत्ती 2:24 नुसार ते त्यांच्या समोर ठेवत आहे.
इट सेज इन जेनेसिस 2:24 गॉड पुट इट टुगेदर.
आणि मग तिथं 2:24 मध्ये असं म्हटलं की देवाने ते एकत्र केलेलं आहे.
यंग पीपल अंडरस्टँड दिस.
आणि मग जे तरुण पुरुष आपल्यामध्ये बसलेले आहेत त्यांनी ही गोष्ट चांगलीच समजून घ्या.
यु नीड टू वेट टिल गॉड ऍड समवन टू युअर लाईफ.
आणि तुम्हाला तोपर्यंत वाट पाहायची आहे जोपर्यंत देव तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला आणत नाही.
यंग पीपल वेन यू आर ग्रोईंग अप यू विल मीट सो मेनी यंग गर्ल्स आर बॉईज.
आणि मग जे काही तरुण पुरुष तुम्ही जे वाढत आहात किंवा मुली ज्या आहात ते तुम्ही वाढत आहात तुमच्या जीवनामध्ये अनेक त्या ठिकाणी मुलं आणि मुली येतील.
And the first girl or first boy that you see, you will think that this is the one I'm going to spend my life with.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही तो पहिला मुलगा किंवा पहिली मुलगी पाहाल त्यावेळेस तुम्ही असं म्हणता अरे हीच ती आहे किंवा हाच तो आहे ज्याच्या बरोबर मी माझं संपूर्ण आयुष्य घालले.
डोंट डू लाइक दॅट.
असं बिलकुल करू नका.
यू वेट.
तुम्ही वाट पाहा.
गॉड नोज.
देवाला माहित आहे.
गॉड नोज द राईट डिझाईन. गॉड नोज द राईट टायमिंग.
देवाला तुमच्यासाठी योग्य रचना कोण आहे हे माहित आहे. देवाला योग्य वेळ तुमच्यासाठी कोणती आहे हे सुद्धा माहित आहे.
अँड गॉड इज नॉट गोइंग टू सिम्पली वेट. ही विल पुट इट टुगेदर.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी देव तुम्हाला वाट पाहायला अधिक लावणार नाही. नक्कीच तो तुम्हाला सत्यशेवटी तुम्हाला एकत्र आणणार आहे.
इट इज गॉड हू विल ऍड पार्टनर टू युअर लाईफ.
तुमच्या जीवनामध्ये देवच तुमच्या भागीदाराला आणणार.
डोंट गेट मॅरी बिकॉज युअर फादर अँड मदर इज फोर्सिंग यू.
आणि मग या कारणास्तव तुम्ही लग्नासाठी तयार होऊ नका की तुमचे आई वडील तुम्हाला तिथं बळजबरी करतात की तू लग्न कर म्हणून.
गेट मॅरी वन गॉड इज रेडी.
लक्षात घ्या की देव ज्यावेळेस तुमच्या लग्नासाठी तयार असेल त्यावेळेस ते जाणून तुम्ही लग्नासाठी तयार व्हा.
वेन गॉड इज रेडी ही विल मेक यू रेडी.
लक्षात घ्या की ज्यावेळेस देव तयार असेल तुमच्या लग्नासाठी त्यावेळेस तुम्हाला तुमचं लग्नासाठी तयार करेल.
नॉट ओनली यू बट ऑल्सो युअर लाईफ पार्टनर ही विल मेक हिम और हर रेडी.
आणि तुम्हालाच तो तयार करणार नाही तर तुमचा जो काही जीवनाचा भागीदार आहे तो किंवा ती असेल तिला सुद्धा तो तयार करेल.
डोंट मच डिपेंड अपॉन युअर रिलेटिव्स.
तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यावर अधिक तुम्ही अवलंबून राहू नका.
बिकॉज दे गेट इन्वॉल्व्ड सिम्पली बाय पुटिंग मॅच टुगेदर.
ठीक आहे.
They get involved simply just to put match together.
आणि मग ते अशा रीतीने तुमच्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतील, कोणालाही तुमच्या समोर आणतील आणि म्हणतील की ही चांगली आहे, तो चांगला आहे म्हणून.
इफ यू आर इन ऍक्टिव्ह कम्युनिकेशन अँड कम्युनियन विथ गॉड, गॉड विल डायरेक्ट यू टू द राईट पर्सन.
हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही देवासंगती वारंवार संवाद करत असाल, त्याच्याबरोबर वेळ घालवत असाल, त्यावेळेस देव त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून आणेल.
इफ गॉड इज नॉट इन्वॉल्व्ह अँड यू आर ट्राइंग टू गेट इन्वॉल्व्ह, you are trying to fall in love, remember that's not love.
लक्षात घ्या की देव जर त्या गोष्टीमध्ये सामील नसेल आणि तुम्ही जर एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेमात पडला असेल तर मग नक्कीच ते चुकीचं आहे, ते बरोबर नाही.
यू विल फील मिझरेबली अँड हॉरेबली.
आणि मग जर तशा गोष्टी घडल्या, तुम्ही जर पुढे जाऊन विवाह केला तर मग त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही मोठ्या संकटामध्ये पडाल, तुमची स्थिती फार दयनीय असेल.
इट विल जनरेट सीन्स लाईक व्हायलन्स, हेट्रेट, अडल्ट्री, आयडॉलॉट्री, अब्युज, मॉकरी अँड इन्सल्ट.
आणि मग तुमच्या विवाहामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारची जी पापं आहेत ती पापं येतील, तिथं अपमान येईल त्या ठिकाणी, तिथं अनेक प्रकारची आणि मग त्या ठिकाणी निंदा होईल, अनेक प्रकारे तुमचा अपमान होईल, अनेक प्रकारची हिंसा तिथे होईल, या सर्व गोष्टी, व्यभिचार सुद्धा घडून येईल, या सर्व गोष्टी तिथे होतील.
अँड देन यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट.
आणि मग तुम्ही पहिल्यांदाच काही गोष्टी नीट केल्या कारणामुळे आता तुम्हाला काहीच करता येणार नाही.
यू कॅनॉट गेट मॅरी अँड से ओ आय एम सॉरी.
आणि मग लग्न झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं विधान करू शकत नाही की अरे देवा मला क्षमा कर, मी चुकलो.
इट्स टू लेट टू से सॉरी.
आणि मग आता त्या प्रकारची क्षमा मागण्यासाठी तुम्हाला फार उशीर झालेला असतो.
सो इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू.
आणि त्याच कारणामुळे विवाह जो आहे तो फार संवेदनशील असा विषय आहे.
यंग पीपल, आय वुड लाईक टू अडवाइज यू टू मेक शुअर दॅट युअर फादर अँड मदर इज नॉट विलन इन युअर लव्ह स्टोरी.
तरुण पुरुषांना मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टतेने सांगून देऊ द्या की तुमच्या प्रेम कथेमध्ये तुमचे आई वडील हे त्या ठिकाणी खलनायकाचं काम करत नाहीये.
नो, दे आर नॉट विलन.
ते खलनायक नाहीयेत.
काय? बट दॅट डझंट मीन दॅट दे जस्ट अग्री टू व्हॉट एव्हर यू से, नो प्रॉब्लम, यू डिसाइड युअर लाईफ. नो,
त्याचा अर्थ असा पण होत नाही, खलनायक नाही, याचा अर्थ असा पण होत नाही की तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करावं, पाहिजे ती मुलगी तुम्ही निवडावं, असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही.
यू डोंट हॅव स्लाइटेस्ट आयडिया विच गर्ल इज अब्सोल्युटली राईट फॉर यू.
आणि मग लक्षात येईल की तुमच्यासाठी कोणती मुलगी योग्य आहे याची थोडीशी कल्पना सुद्धा तुम्हाला नाही.
और विच बॉय इज अब्सोल्युटली राईट फॉर यू.
तुमच्यासाठी कोणता मुलगा चांगला आहे याची सुद्धा तुमच्या, तुम्हाला जे मुली आहे त्यांना थोडी सुद्धा कल्पना नाहीये.
ना, जस्ट बिकॉज समबडी इज लुकिंग ऍट यू डझंट मीन दॅट इज फॉलिंग इन लव्ह विथ यू.
आणि तुमच्याकडे कोणीतरी पाहता याचा अर्थ असा होत नाही की कोणीतरी तुमच्या प्रेमात पडलंय म्हणून.
काय? द लास्ट टाइम वी वेंट टू AIPC वी मेट वन ऑफ माय फ्रेंड.
आणि पाठीमागच्या वर्षी ज्यावेळेस AIPC मीटिंग लागली होती त्यावेळेस त्यांच्या मित्राला भेटले होते.
अँड दॅट फ्रेंड केम फ्रॉम तेलुगू बॅकग्राऊंड व्हेन ही केम टू बायबल कॉलेज.
आणि तो तेलुगू बॅकग्राऊंडचा होता आणि ज्यावेळेस तो बायबल कॉलेजला आला,
दिस इज द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ ही सॉ नॉर्थ ईस्ट गर्ल्स.
आणि पहिल्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये त्यांनी नॉर्थ ईस्टची जी काही मुलगी आहे ती पाहिली होती.
And all beautiful and white and very good hairs and very nice girls.
आणि मग त्यावेळेस ती एकदम सुंदर मुलगी त्यांनी पाहिली होती, लांबलचक केस, गोरीपान आणि एकदम स्टुडेंट बांधा असलेली अशी ती मुलगी त्यांनी पाहिली होती.
ही वॉज ज्युनियर टू मी इन हिज क्लास, देर वर मोर दॅन 60 पीपल.
आणि मग तो त्या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्युनियर असा होता, त्या क्लासमध्ये 60 पेक्षा अधिक मुलं होते.
And he started liking one girl.
आणि मग त्याला एक मुलगी फार आवडायला लागली.
And he went home for Christmas.
आणि मग त्या ठिकाणी तो नाताळासाठी घरी गेला.
And then he fought with his father, mother and elder brother.
आणि मग तिथे जाऊन तो त्याचे आई वडील आणि त्याचा जो मोठा भाऊ आहे त्यांच्या बरोबर तो भांडण करू लागला.
He said that is the girl I am going to get married.
तो असं म्हणू लागला की मला त्याच मुलीबरोबर लग्न करायचंय.
And then he came back to Bible college.
आणि मग पुन्हा एकदा तिकडून तो सुट्टीवरून बायबल कॉलेजला वापस आला.
And then the elder brother called me.
आणि मग त्याच्या मोठ्या भावांनी सरांना फोन केला.
And said this fellow has fallen in love, you are his friend, try to do something.
आणि मग त्या ठिकाणी ते असं म्हणू लागले की तुझा मित्र जो आहे तो प्रेमात पडलेला आहे, तुम्ही काहीतरी करा म्हणून.
And I talked to him because I already knew that this fellow, you know, whenever she looks, this fellow thinks that she is looking at him only.
आणि ही गोष्ट त्यांना अगोदरच माहीत होती कारण की ती मुलगी कुठेही पाहताना त्याला त्या व्यक्तीला दिसली तर त्याला असं वाटायचं की ती माझ्याकडेच पाहते आहे आणि त्या पाहणीनेच तो लाजून जायचा.
Okay. And then I said, Did she really love you?
आणि मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या मित्राला यांनी प्रश्न केला की तुला काय वाटतं खरोखर ती तुझ्यावर प्रेम करते का
And then he used to say, Anna, you don't know, this morning she said good morning to me.
आणि मग तो असं म्हणत होता की अण्णा तुला माहित नाही या सकाळी ती मला म्हटली की गुड मॉर्निंग म्हणून
लुक एट माय शर्ट लुक एट हर ड्रेस कल सेम कलर
आणि तो असं म्हणायचा की बघ आज तिने कोणते कपडे घातलेले माझे कपडे बघ ते एकदम मॅचिंग
आहेत दिस मॅन इज टोटली ब्लाइंड नाउ
आणि मग त्या वेळेपर्यंत जर पाहिलं तर तो जो व्यक्ती आहे जण काय तो प्रेमाने आंधळा झाला होता एकतर्फी प्रेमाने
आय सेड आय डोंट थिंक शी लव्ज यू
आणि मग ते म्हटले की मला नाही वाटत की तू ती तुझ्यावर प्रेम करते म्हणून
इट्स नेचर ऑफ नॉर्थ ईस्ट गर्ल्स दे आर फ्रेंडली
आणि मग नॉर्थ ईस्टचे जे मुली आहेत त्यांचा स्वभावच असा असतो की त्या फार मैत्रीपूर्ण भावाने वागत असतात
जस्ट बिकॉज दे आर फ्रेंडली डझंट मीन दॅट दे आर यु नो फॉलिंग इन लव्ह
आणि त्या मैत्रीपूर्ण भावाने वागण्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या प्रेमात ती पडलेली आहे म्हणून
नो शी लव्ह मी अ लॉट
परंतु तो अशा प्रकारचा ग्रह करून असं म्हणू लागला की नाही मला माहिती आहे की माझ्यावर खूप प्रेम करते
ही वॉज टोटली ब्लाइंड
तो फारच आंधळा झाला
आय सेड वी नीड टू टीच हिम समथिंग I said we need to teach him a lesson.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हटले की नक्कीच त्याला एक धडा शिकवणं गरजेचं आहे
I said okay let's find out whether she loves you or not.
आणि मग ते म्हणू लागले की खरं पाहूया आपण की ती खरंच तुझ्यावर प्रेम करते की नाही
I said she is going to come and after this class she will go to library.
आणि मग ते म्हटले की आता ती क्लासला येईल आणि क्लास संपल्यानंतर ती लायब्ररीमध्ये जाईल
सो लायब्ररी डोअर यू हाईड बिहाइंड द लायब्ररी डोअर
आणि ते म्हणू लागले की त्या ठिकाणी जे काही लायब्ररी आहे त्याच्या दरवाजाच्या पाठीमागे तू लव
अँड लेट्स सी हुम शी लव्स
आणि मग आपण बघूया की कोणावर प्रेम करते
अँड आय सेड आय विल स्टँड देअर
आणि मी तिथे थांबतो
अँड शी केम
आणि ती आली
अँड आय जस्ट वॉन्ट टू डिलीट द नेम ऑफ दॅट गर्ल बिकॉज शी इज मॅरिड नाव
त्या मुलीचं नाव ते सांगणार नाही कारण की तिचं लग्न
झालंय अँड अँड शी केम
आणि ती आली
अँड आय टोल्ड हर सो अँड सो आय लव्ह यू
आणि मग त्या ठिकाणी ते असं इकडची तिकडची गोष्टी बोलले आणि म्हटले की तुझ्यावर प्रेम करतो
अँड शी सेड टू मी आय लव्ह यू
आणि ती सुद्धा असं म्हटली यांना की मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते
अँड शी वेंट अँड सॅट अँड स्टार्टेड स्टडिंग
आणि मग ती गेली ग्रंथालयामध्ये आणि तिथे जाऊन ती काय पुस्तक वाचता काय अभ्यास करू लागली
दिस मॅन केम फ्रॉम देअर डायरेक्टली टू हिज रूम
आणि मग ग्रंथालयाच्या दाराच्या पाठीमागे जो आपल्याला तो त्याचा मित्र होता तो आला आणि थेट त्याच्या रूम मध्ये गेला
अँड फॉर 3 days ही डीड नॉट इट फूड
आणि मग 3 दिवस तो काही जेवलाच नाही
अँड ही वॉज अँग्री ऑन मी अण्णा यू बिट्रेड मी
आणि मग तो त्यांच्यावर आरोप लावू लागला की अण्णा तू तर माझा विश्वासघात केलास
आय सेड नो आय जस्ट सेड आय लव्ह यू अँड शी सेड आय लव्ह यू
आणि मग ते म्हणाले नाही मी तुझा विश्वासघात केला की ते फक्त तिला आय लव्ह यू म्हटलं की सुद्धा मला आय लव्ह यू म्हटले
आय सेड शी कॅन टेल दॅट वन टू ऑल द बॉईज इफ द ऑल बॉईज सेड आय लव्ह यू
आणि मग ते असं म्हणू लागले की जर सगळेच मुलं जर तिला म्हटले की आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करतो ती सुद्धा म्हणाली की मी तुमच्यावर प्रेम करतो
शी सेड नो 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 आय सेड शी डिड शी टेल यू आय लव्ह यू नो शी टोल्ड मी आय लव्ह यू
आणि मग त्या ठिकाणी ते म्हणू लागले की तिने तुला सांगितलं का नाही तिने मला सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करते
फॉर 3 days ही डीड नॉट इट फूड
3 दिवस त्याने जेवण घेतलं नाही
बिकॉज ही वॉज थिंकिंग दॅट आय बिट्रेड हिम
आणि त्याला असा भास झाला की यांनीच त्याचा विश्वासघात केला
देन आय हॅव टू एक्सप्लेन टू हिम इट इज नॉट द केस
आणि मग नंतर त्यांना सांगावं लागलं की तशा प्रकारची स्थिती नव्हती
बाय द वे ही इज ऑलरेडी मॅरिड नाऊ
आता त्या मित्राचं लग्न झालेलं आहे
ही हॅव टू सन्स
आणि 2 मुलं आहेत त्याला आता
अँड वी वेंट अँड मेट हिम
आणि मग आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला
And then sometimes he asked about her.
मग याच्या गप्पा टप्पा लागल्या त्यावेळेस काही तो काही वेळा विचारत असतो की कसं चाललंय तिचं म्हणून
आय सेड डोंट वरी शी इज हॅपीली मॅरिड शी स्टील लव्ह यू
त्यावेळेस ते म्हणतात की काय काळजी करतो तिचं लग्न झालंय पण ती अजूनही तुझ्यावर प्रेम करते
अँड देन ही लाव्स अण्णा वा
आणि मग तो आसपंत म्हणतो की यांना काय
दिस इज टीनेज इनफॅक्च्युएशन
लक्षात घ्या की पौंडौंडा अवस्थेमधील असणारी ही जी काही त्या ठिकाणी स्नेहभावाची किंवा कोणीतरी आपल्या जीवनामध्ये असा होत्या प्रकारचे आकर्षण आहे
अँड दॅट्स नॉट लव्ह
हे प्रेम बिलकुल नाहीये
So if someone, some girls, you know, writes your name on the hand here, don't immediately try to write with blood here, okay?
आणि जर कोणत्या मुलीने पेनाने जर तिथं तुमचं नाव लिहिलं असेल तर तुम्ही ते पाहून ब्लेड घेऊन रक्तानी ते नाव लिहू नका.
डोंट डू दॅट वन,
हे करू नका.
दॅट इज टू फुलिश.
आणि ते फारच मूर्खतेचं आहे बरं
का. व्हेरी फनी ऑल्सो.
आणि फार ते गमतीदार सुद्धा आहे.
ओके, वेट, बिकॉज गॉड इज गोइंग टू पुट टुगेदर.
वाट पहा, देव तुम्हाला एकत्र आणेल.
वेट, बिकॉज गॉड इज गोइंग टू पुट टुगेदर.
वाट पहा, कारण की देव तुम्हाला एकत्र आणेल.
अँड दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि हे फार महत्वपूर्ण आहे.
वर्स 7, व्हेन जीसस इज टॉकिंग, ही कोट्स मोसेस.
आणि मग सातव्या वचनामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त या संदर्भात बोलतो त्यावेळेस तो मोशेचा संदर्भ घेऊन बोलतो.
ही सेज मोसेस डिड से, मोसेस डिड कमांड टू मेक शुअर दॅट यू हॅव अ सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स.
आणि मग तिथं तो असं म्हणतो की त्याने त्यांना म्हटले तर सुटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली.
You need to know the reason why Moses gave that particular command.
आणि मग त्या ठिकाणी तो त्यांना म्हणू लागला की मोशेने अशा प्रकारची आज्ञा का देऊन दिली याचं कारण तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
इट वॉज मोसेस कमांड, नॉट गॉड्स.
लक्षात घ्या की तो मोशेची आज्ञा होती.
इट वॉज मोसेस आयडिया, नॉट गॉड्स आयडिया.
आणि ते देवाचा विचार नव्हता, तो मोशेचा विचार होता.
गॉड्स आयडिया इज व्हॉट गॉड पुट टुगेदर, लेट नो मॅन सेपरेट.
देवाची संकल्पना, देवाचा विचार हा होता की जे त्याने जोडलेले आहे ते कोणी मनुष्याने तोडू नये.
मोसेस सेड इन डिटरोनॉमी चॅप्टर 24:1.
मोशे 24 अनुवाद याचा 24वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं म्हणतो,
व्हेन अ मॅन टेक्स अ वाईफ अँड मॅरीज हर, इफ देन शी फाइंड्स नो फेवर इन हिज आईज बिकॉज ही हॅज फाउंड सम इनडिसन्सी इन हर अँड ही राईट्स हर सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स अँड पुट्स इट ऑन हँड अँड सेंड्स हर टू आउट ऑफ हिज हाऊस, शी डिपार्ट्स आउट ऑफ हिज हाऊस. देर इज अ कंडिशन हिअर.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर 24वा अध्याय पहिल्या वचनामध्ये अनुवादच्या, एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडीनाशी झाली तर त्याने तिला सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. इथं आपल्याला एक अट पाहायला मिळते.
द कंडिशन इज इनडिसन्सी.
आणि मग तिथं आपल्याला पाहावयास मिळतं की अनुचित वागणूक जी आहे ते आपल्याला पाहावयास मिळते.
वेन ही फाइंड्स हर इन इनडिसंट वे.
आणि मग ज्यावेळेस तिथं आपण पाहतो की जे अनुचित कृत्य आहे जे तिने जर करताना त्याला ती दिसली.
सो व्हॉट इज दिस इनडिसंट वे?
आणि मग तुम्ही आपण लक्षात घेऊया की जे काही अनुचित कृत्य आहे ते करणं म्हणजे काय.
वर्स 13 and 14, डिटरोनॉमी 24.
आणि मग अनुवाद 24:13-14 वचनामध्ये आपल्याला ती गोष्ट पाहावयास मिळते.
अगेन द वर्ड इनडिसंट इज युज्ड देअर.
आणि मग तिथं याच्यामध्ये नाही सर, 22:13-14 22:13-14 ते आहे. तिथं तिथं लिहिलेलं आहे पुन्हा एकदा अनुचित कृत्य, आपल्याला तो शब्द पाहावयास मिळतो. भलते सलते आरोप.
राईट, सो व्हॉट इज दिस इव्हन 22 ऑल्सो.
आणि मग 22 वचनामध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रकारची गोष्ट पाहावयास मिळते.
इट्स नॉट अडल्ट्री.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी तो व्यभिचाराचं कृत्य नाहीये.
डेथ इज पेनाल्टी, नॉट डिवोर्स.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्याचं जर व्यभिचार केला असेल तर त्याचं जी काही शिक्षा आहे ते मरण आहे. त्याची शिक्षा सूटपत्र देणं ही नाहीये.
इफ यू इफ फाउंड इन अडल्ट्री यू सपोज टू बी स्टोन टू डेथ.
आणि जर कोणी एखादा व्यक्ती व्यभिचाराच्या पात्रामध्ये सापडला तर त्याला मरेपर्यंत दगड मार करावी हा दंड त्याच्यावर होता.
द सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स इज गिव्हन बाय मॅन ए चान्स टू थिंक ट्वाइस ऑर थ्राइस.
लक्षात घ्या की जर एखाद्या पुरुषाला जर स्त्रीला सुटपत्र द्यायचं असेल तर त्याला दोनदा किंवा तीनदा विचार करून मग ते सुटपत्र द्यावं लागेल.
डिटरोनॉमी 24:4 सेज ही कॅनॉट ब्रिंग हर बॅक टू हिमसेल्फ.
आणि मग 24वा अध्याय अनुवादच्या 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा की त्याने तसं केलं तर पुन्हा एकदा तो तिला वापस घेऊ शकत नाही.
या बिकॉज वन्स यू डिवोर्स अँड देन यू थिंक दॅट नो 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 आय वॉन्ट टू ब्रिंग हर बॅक, नो 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 इट्स माय मिस्टेक, आय एम सॉरी, कम कम कम, नो यू कॅन नॉट डू दॅट वन.
आणि मग लक्षात घ्या की एकदा की तुम्ही फारकत दिली आणि मग तुम्हाला समजून आलं की अरे ती माझी चूक झाली होती आणि माझ्या चुकीमुळे मी ते केलं तर मी तिला पुन्हा वापस घेईन तर तसं तुम्ही करू शकत नव्हता, तिला वापस तुम्ही घेऊ शकत नव्हता.
मोसेस ट्राय टू पुट डिवोर्स ऑफ सर्टिफिकेट ऑर सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स जस्ट टू मेक इट डिफिकल्ट फॉर मॅन. टू डिवोर्स
आणि मग त्या सूटपत्र ठेवण्याचं कारण हे होतं की मनुष्याला सूटपत्र घेणं कठीण जावं यासाठी ते सूटपत्र ठेवलं होतं.
सो दॅट बिफोर डिवोर्सिंग यू विल रिकन्सिडर, यू विल रिपेंट, यू विल थिंक ट्वाइस अँड यू विल नॉट गो टिल डिवोर्स.
हरकत घेण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी दोनदा तीनदा विचार केला पाहिजे होता किंवा जर कोणाची चूक आहे त्या पक्षाने किंवा त्या जोडीदाराने तिथं पश्चाताप करून पुन्हा त्यांचं सबमिट होणं गरजेचं होतं. त्या कारणामुळे सूटपत्र हे मोशनी फार कठीण करून ठेवलं.
इट वॉज गिव्हन टू डिस्करेज मॅन इवन टू थिंक अबाउट डिवोर्स.
आणि मग त्या ठिकाणी जर हरकत घ्यायची असेल तर मनुष्याला त्या ठिकाणी तो जणू काही ना उमेद व्हायचा, फार त्याला ते कठीण जायचं ते सूटपत्र घेण्यासाठी.
Adam and Eve came together, they become one flesh and there was no divorce.
Adam and Hawa ekatr aale ani te ek deha zale ani kutlyahi prakare apan tithe farkat tyanchi pahat nahi.
We find the sin entering in their life.
Parantu aam he pahato ki tyancha jivanamadhye papane shirkav kela.
And then after marriage we find because of sin the man's heart becomes self-centered, deprived, wicked.
Ani mag papane shirkav kelyamule manushyacha je antakaran aahe ते पुरुषाचं जे अंतकरण आहे ते कठीण होऊन बसलं, स्वार्थी होऊन बसलं, पापी होऊन बसलं.
मॅन बिकेम क्रुएल अँड हार्श.
आणि मनुष्य हा क्रूर आणि फारच कठीण असा होऊन बसला.
व्हेरी हार्ड अँड ऑफ द हार्ट.
त्याचं जे अंतकरण आहे ते फार कठीण असं होऊन बसलं.
बाय द टाइम ऑफ द जीसस टाइम द फारसी हॅड ऑलरेडी डिस्टॉर्टेड अँड करप्टेड द ज्यूइश लॉ.
आणि मग येशू ख्रिस्ताच्या वेळेपर्यंत आम्ही पाहतो की हे जे काही परुषी लोक होते त्या परुषी लोकांनी मोशेचं जे नियमशास्त्र आहे त्या मोशेच्या नियमशास्त्रामध्ये फेरफार करून त्यांचेच जणू काही नियम समोर आणलेले होते, त्याचा विपर्यास त्यांनी केलेला होता.
द ट्विस्टेड हार्ट ट्विस्टेड द लॉज.
आणि मग लक्षात घ्या की त्यांचं हृदयच हे विपरीत झाल्या कारणामुळे त्यांनी देवाचे जे नियम आहे, देवाचं जे वचन आहे त्याच्यामध्ये फेरफार केलेला होता, त्याचा विपर्यास केलेला होता.
दे टूक सर्टिफिकेट ऑफ डिवोर्स व्हेरी लाइटली.
आणि मग हे सूटपत्र जे आहे ते सूटपत्र त्यांनी फारच त्या ठिकाणी सहज रीतीने त्यांनी ते घेतलं.
फॉर एनी कॉज ऑर फॉर एनी रिझन विदाउट थिंकिंग.
आणि मग कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारचं कारण नसताना ते तशा प्रकारे सूटपत्र ते देत होते.
इट इज बिकॉज ऑफ द हार्ड अँड ऑफ द हार्ट.
आणि मग या सर्व गोष्टी केवळ यासाठी घडत होत्या कारण की त्यांचे हृदय जे होते त्या हृदयामध्ये कठीणपणा आला होता, कठोरपणा आलेला होता.
इट इज बिकॉज ऑफ द विकेडनेस ऑफ द हार्ट.
त्यांच्या हृदयामधली जी दृष्टता आहे, भ्रष्टता आहे, त्या कारणामुळे ते सूटपत्र देत होते.
व्हॉट जीसस वॉन्टेड टू डू इज रिस्टोर गॉड्स विल बॅक इन टू द मॅरेज.
आणि येशू ख्रिस्ताची ही इच्छा होती की जे काही विवाह आहे त्या विवाहामध्ये पुन्हा एकदा देवाची जी इच्छा आहे तिला प्रस्थापित करावं.
अँड सो जीसस सेड व्हॉट गॉड पुट टुगेदर लेट नो मॅन सेपरेट.
आणि मग त्याच कारणामुळे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जे शास्त्र वचन आहे त्याचा संदर्भ घेऊन असं म्हणतो की जे काही देवाने जोडलेलं आहे ते कोणी मनुष्याने तोडू नये.
ही सेड मोसेस टोल्ड यू दिस वन इन वर्स 8 बिकॉज ऑफ द हार्डनेस ऑफ युअर हार्ट.
आणि मग आठव्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताचं म्हणतो की तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे, तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे तुम्हाला मोशेने सांगितलं की तुम्ही सूटपत्र घेऊ शकता.
बट नाव यू हॅव अ न्यू हार्ट.
परंतु आता तो असं सांगत आहे की ख्रिस्तामध्ये तुम्हाला आता नवीन हृदय आहे.
नाव यू आर सेव्ड.
आता तुमचं तारण झालेलं आहे.
नाव यू आर नो मोर विकेड बट यू आर डिक्लेअर रायचस.
आता तुम्ही दृष्ट म्हणून ओळखले जात नाही तर ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे तुमच्यावर असल्या कारणामुळे नीतिमान असे गणलेले आहात.
लव्ह ऑफ गॉड हॅज शेअर अब्रॉड इन युअर हार्ट.
देवाच्या प्रीतीचा वर्षाव हा तुमच्या अंतकरणामध्ये झालेला आहे.
सो यू नीड टू शो दॅट लव्ह इन द मॅरेज फर्स्ट.
आणि मग त्याच कारणामुळे ते देवाच्या प्रीतीचा वर्षाव जो तुमच्या अंतकरणात झालेला आहे ती प्रीती प्रथमतः तुम्हाला तुमच्या विवाह जीवनामध्ये दाखवणं गरजेचं आहे.
यू नो द गॉड्स ओरिजिनल प्लॅन, यू नीड टू स्टिक टू गॉड्स ओरिजिनल प्लॅन.
आणि देवाची मूळ संकल्पना, मूळ रचना ही तुम्हाला ठाऊक आहे आणि त्याच कारणामुळे त्या मूळ रचनेला तुम्ही जळून राहणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं हे तुमचं काम आहे.
द फर्स्ट थिंग we saw is distortion.
आणि पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की त्यांनी वचनाचा विपर्यास केला आहे, वचनामध्ये फेरफार केलेला आहे.
सेकंड थिंग वी सॉ वॉज डिझाईन.
आणि मग दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की देवाची रचना आम्ही पाहत आहोत.
अँड थर्डली वी सी डिझोलेशन.
आणि मग तिसरी जी गोष्ट आहे ते आम्ही पाहतो विघटन.
इन दिस वर्ल्ड जीसस वॉज अ मास्टर टीचर.
आणि मग तिथं आम्ही पाहत आहोत की या शब्दांमध्ये येशू ख्रिस्त जो जणू काही अति हुशार अशा प्रकारचा व्यक्ती आहे.
He says in verse 9, except for sexual immorality.
आणि मग त्याची जी काही हुशारी आहे ती तिथं आम्ही पाहत आहोत की केवळ जाकर्माच्या कारणाशिवाय.
काय and marries another or commits adultery.
आणि मग त्या जार कर्माच्या कर्णाशिवाय जर कोणी त्या स्त्रीला किंवा पुरुषाला टाकतो आणि जो कोणी त्याच्यावर विवाह करतो तिच्याबरोबर किंवा त्याच्यावर विवाह करतो तो व्यभिचार करतो.
सेम थिंग ही सेड इन मॅथ्यू 5:32.
आणि मग त्याच प्रकारची गोष्ट मत्तयकृत शुभवर्तमानाच्या 5:32 येशू ख्रिस्ताने सांगितलेली आहे.
इट इज इंटरेस्टिंग टू सी हाऊ गॉड हिमसेल्फ डिवोर्स इस्रायल.
आणि मग तुम्हाला तिथे समजेल की कशा रीतीने देवाने खुद इस्रायल जो इस्रायल जे आहे त्याच्याबरोबर फारकत घेतलेली आहे.
जर्माया चॅप्टर 3:8
यर्माया याचा 3:8 आम्ही ती गोष्ट पाहतो.
गॉड सेज शी सॉ दॅट फॉर ऑल द अडल्ट्रीज ऑफ द फेथलेस वन इस्रायल आय हॅड सेंट हर अवे विथ अ डिक्री ऑफ डिवोर्स.
आणि मग तिथं असं म्हटलं की आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्रायल तिला जार कर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले तरी तिची बेईमानी बहीण यहुदा इला बिलकुल भीती वाटली नाही.
रोमन चॅप्टर 7:2-3
आणि रोम कराच्याचा 7 दुसरं आणि 3 वचन आम्ही पाहतो. रोम करास पत्र याचा 7 आणि 2-3 वचन पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते पण पती मरण पावल्यावर तिची पती बंधनातून सुटका होते म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारणी म्हणतील पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारणी होत नाही.
ऑल्सो रीड वर्स 39
आणि मग 39 वचन आपण कसं म्हणतो
ते 7
39 पहिले करीन.
पहिले करीन सॉरी पहिले करीन
पहिले करीन त्याचा 7
अच्छा अभी रोमन्स ना
पहिले करीन त्याचा 7
फर्स्ट करिंथियन चॅप्टर 7:39 या ओनली इन द लॉर्ड.
39 वचन आपण पाहूया. त्या ठिकाणी असं म्हटलं की पती जिवंत आहे तोपर्यंतच पत्नी बांधली आहे पत्नी मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर पण केवळ प्रभूमध्ये केवळ प्रभूमध्ये हा शब्द बघा लग्न करावयास ती मोकळी आहे.
केवळ प्रभूमध्ये ओनली इन द लॉर्ड
केवळ प्रभूमध्येच ती गोष्ट आहे.
वर्स 15 सेज सेम थिंग इज परमिसेबल गॉड हॅज कॉल्ड यू टू पीस.
15 आणि तर तथापि जर ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी हो अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे.
सो मॅरेज इज फॉर लाईफ टाईम
आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे विवाह जी काही विवाह जो आहे विवाह जी संस्था आहे ती कायम स्वरूपासाठी आहे स्थायी ती संस्था आहे.
देर आर नो एक्सेप्शन्स
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपवाद नाही.
डिवोर्स अँड रीमॅरेज इज परमिटेड
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी फारकत पुनर्विवाह याची परवानगी देऊ केलेली आहे.
बट यू कॅनॉट जस्ट सिम्पली बिकॉज ऑफ द हार्डनिंग ऑफ द हार्ट डिवोर्स समवन ऑर रीमॅरी समवन.
आणि मग लक्षात घ्या तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे तुम्ही कोणालाही त्या ठिकाणी अशा प्रकारे फारकत देऊन पुनर्विवाह तुम्ही करू नये.
रीमॅरेज इज परमिटेड वेन वन स्पाउस इज डाईड
आणि मग त्या ठिकाणी पुनर्विवाह हा शक्य आहे ज्यावेळेस जी काही प्रथम जी काही पत्नी किंवा पती असेल त्याचं मरणानंतर तो पुनर्विवाह शक्य आहे.
रीमॅरेज इज परमिटेड वेन समवन अनबिलीवर अबँडन यू
आणि मग लक्षात घ्या की पुनर्विवाह हा तेव्हाच शक्य आहे जर एखाद्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला सोडून गेला असेल जोडीदारापैकी एक अविश्वासणारा असेल तो तुम्हाला सोडून गेला असेल तर पुनर्विवाह हा शक्य आहे.
अदरवाइज रीमॅरेज रिझल्ट्स इन अडल्टरी
आणि मग लक्षात घ्या की जर तुम्ही या कारणांव्यतिरिक्त जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर पुनर्विवाह करत असेल तर तुमचा पुनर्विवाह हा व्यभिचाराच्या पात्रामध्ये आढळून येतो.
सो लेट्स आस्क क्वेश्चन आय एम अ ख्रिश्चन बट माय स्पाउस इज नॉट सो शुड आय डिवोर्स द अनबिलिव्हिंग स्पाउस.
आणि म्हणून आपण स्वतः हा प्रश्न विचारूया की मी तर ख्रिस्ती आहे परंतु माझा जोडीदार हा ख्रिस्ती नाहीये तर मग मी काय करू की त्याला फारकत देऊ का
or go and get married to a believer
ani parkat devun man tya tikani vishwasnari ekadi stri kiwa purush ahe tyacha barobar mi tyacha barobar kiwa tyacha barobar mi lagna karu ka
the answer is no
ani spashta uttar ahe nahi
because you should not divorce
ani pan karan tumhi asha prakare parkat devu shakat nahi.
First Corinthians chapter 7:12-13
ani pahile Corinthians cha 7va adhyay ani 12 te 13 vachan baga apan ti vachu 12 ani 13 vachan इतरांना प्रभू नव्हे तर मी म्हणतो की जर कोणा एका बंधूंची पत्नी ख्रिस्ती तर असली आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्ती तर असून तिच्या जवळ राहावयास राजी असेल त्याला तिने सोडू नये. चौदा वचन, कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्ती तर पती पवित्र झाला आहे.
मेड होली, रिमेंबर दॅट.
आणि हे लक्षात घ्या, पवित्र झाला आहे. आणि ख्रिस्ती पत्नीच्या द्वारे ख्रिस्ती तर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर तुमची मुले बाळे अशुद्ध असतील, परंतु आता ती पवित्र आहेत.
हा, आता ती पवित्र आहे. फर्स्ट पीटर चॅप्टर 3 वर्स 1 अँड 2.
पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, तिसरा अध्याय
1 अँड 2.
एक आणि दुसरं वचन आपण पाहूया. तसेच स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पत्नीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असेल तर तुमचे बिळस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनांचे मिळवून घेतले जावे. वर्तनाने मिळवून घेतले जावे.
हा, दॅट मीन्स यू शुड वन विन ओव्हर.
आणि मग त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या वागण्याच्या द्वारे तुम्ही त्याला जिंकून घ्या किंवा तिला तुम्ही जिंकून घ्या.
क्वेश्चन नंबर 2.
दुसरा प्रश्न ख्रिस्त्यांना विचारावा.
आय एम अ ख्रिश्चन,
मी ख्रिस्ती आहे.
बट माय स्पाउस हु इज नॉट बिलीवर हॅज लेफ्ट मी अँड फाइल्ड फॉर डिवोर्स, व्हॉट शुड आय डू?
आणि माझ्या पत्नी ती ख्रिस्ती नाही, या कारणामुळे तिने मला सोडलं आणि तिने फारकत माझ्यावर फारकत टाकलेली आहे, तर मग मी काय करावं?
द आन्सर इज, इफ पॉसिबल ट्राय टू रिकन्साइल, बट इफ नॉट इट्स ओके, टेक डिवोर्स.
आणि मग त्या ठिकाणी उत्तर असं आहे की सर्वतोपरीने तुम्ही प्रयत्न करावा समेट घडून आणण्याचा. जर समेट होत नसेल तर मग तुम्ही ते पुढे जाऊन फारकत घेऊ शकता.
फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 7 वर्स 15
आणि पहिले कोरिंथियन्सचा 7वा अध्याय 15 वचन आपण पाहतो. तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी हो पाहते तर ती वेगळी हो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे.
क्वेश्चन नंबर 3.
तिसरा प्रश्न आपण असा विचारू शकतो.
आय डिवोर्स माय स्पाउस फॉर रिझन दॅट आय हॅव नो बिब्लिकल बेसिस.
आणि मी माझ्या पत्नीला अशा कारणामुळे त्या ठिकाणी सुटपत्र दिलेलं आहे ज्याला पवित्र शास्त्र आधारित स्वशास्त्र असं कारण नाहीये.
वन ऑफ अस हॅव टू रिमॅरिड, व्हॉट शुड आय डू?
वन ऑफ अस
हॅव टू गेट रिमॅरिड.
आणि आमच्यापैकी कोणाला तरी त्या ठिकाणी पुनर्विवाह करणं गरजेचं आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं?
आन्सर इज दिस.
आणि मग त्याचं उत्तर असं आहे,
इफ ऑल पॉसिबल सिक रिकन्सलेशन अँड ट्राय टू रिनॉइट इन मॅरेज विथ युअर फार्मर स्पाउस.
आणि मग सर्वतोपरीने तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या जे तुमचा जो प्रथम जोडीदार आहे त्याच्याबरोबर सबमिट करण्याचा प्रयत्न करा, एकत्र देण्याचा प्रयत्न करा.
क्वेश्चन नंबर 4.
आणि मग त्या ठिकाणी चौथा प्रश्न आहे.
माय लाईफ पार्टनर कमिटेड अडल्ट्री अकॉर्डिंग टू मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 32.
आणि मग ते 5:32 मध्ये जे कारण दिलेलं आहे व्यभिचाराचं, ते व्यभिचार माझ्या जोडीदाराने केलेला आहे.
सो आय हॅव अ सॉलिड ग्राउंड फॉर अ डिवोर्स.
आणि माझ्याकडे अशा प्रकारचं भक्कम रीतीचं कारण आहे ज्या कारणामुळे मी व्यभिचार घेऊ शकतो.
सो शुड आय गेट डिवोर्स ऑर नॉट?
तर मग मी त्या कारणामुळे सुटपत्र घेऊ का नको?
द आन्सर इज दिस.
आणि मग त्याचं उत्तर असं आहे,
थिंक ऑफ ऑल द वेज एज अ फॉलोअर ऑफ ख्राइस्ट.
आणि मग तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी असल्या कारणामुळे ख्रिस्ताच्या सर्व मार्गांचा तुम्ही बारकाईने विचार करा.
हाऊ मेनी टाइम्स यू कमिटेड स्पिरिच्युअल अडल्ट्री अगेन्स्ट गॉड.
आणि किती वेळेस तुम्ही स्वतः आत्मिक व्यभिचार जार कर्म देवाविरुद्ध केलं?
बट गॉड डिड नॉट फॉरसेक यू.
परंतु त्या जार कर्माच्या कारणामुळे देवाने स्वतः तुम्हाला टाकलेलं नाही.
रादर ही फॉरगेव यू अँड रिकन्साइल यू.
आणि मग खरं पाहिलं तर त्याने तुम्हाला क्षमा केली आणि तुमच्याबरोबर पुन्हा समेट घडून आणला.
वेन यू रिपेंट ऑफ युअर सिन,
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पापाचा पश्चाताप केला.
सो डिवोर्स लिगली अँड बिब्लिकली यू कॅन टेक इट.
आणि मग लक्षात घ्या की नक्कीच सुटपत्र जे आहे तुम्ही कायद्याच्या द्वारे आणि पवित्र शास्त्राच्या आधारे तुम्ही घेऊ शकता.
बट इट इज नॉट रिक्वायर्ड.
परंतु ते गरजेचं नाही.
बिकॉज इफ समवन द पार्टी इन गिल्टी कंडिशन अंडरस्टँड दॅट दे हॅव डन रॉंग अँड दे रिपेंट, देन यू डोंट हॅव टू डिवोर्स.
आणि मग लक्ष द्या की त्यासाठी काही काळ जाऊ देणं महत्वाचं आहे. जर समोरचा जोडीदार जर त्या ठिकाणी त्याला पुढे जाऊन जर पश्चाताप झाला आणि त्याला त्याने जे कृत्य केलेलं आहे किंवा तिने जे कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल दोषी असल्याचं जाणून आलं तर मग काय?
यु डोंट हॅव टू डिवोर्स.
आणि त्याच कारणामुळे तुम्ही तिला तिला किंवा त्याला जो काही सूटपत्र आहे ते देऊ नये.
इफ समवन इज कमिटिंग अन अडल्टरी,
आणि जर कोणीतरी त्या ठिकाणी जार कर्माचं व्यभिचाराचं पाप केलं आहे,
सपोज मॅन कमिट्स अडल्टरी
किंवा मनुष्याने ते केलं आहे,
अँड दॅन ही रिअलायझेस दॅट इट्स रॉंग,
आणि मग त्या मनुष्याला समजून आलं की चुकीचं आहे,
आणि सेज आय एम सॉरी अँड आय रिपेंट,
आणि मग तो जर असं म्हणतोय की मला हे समजून आलं आणि मला पश्चाताप करतोय,
अँड यू नो दॅट रिपेंटन्स इज जेन्युइन,
आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या जोड्याला समजून येतं की त्याने केलेला पश्चाताप हा खरा पश्चाताप आहे,
देन यू स्टील हॅव अ राईट, यू कॅन डिवोर्स इफ यू वॉन्ट.
लक्षात घ्या की असं असून तुमच्याकडे अध्यापही सूटपत्र देण्यासाठी कारण आहे,
बट यू डोंट हॅव टू,
परंतु तुम्ही तसं केलंच पाहिजे असं नाही,
बिकॉज द पर्सन इन्व्हॉल्व इज जेन्युइनली रिपेंटिंग,
कारण की त्या ठिकाणी अशा प्रकारची व्यक्ती तिथे सामील आहे, कारण की तो खऱ्या अर्थाने पश्चाताप करत आहे.
आज गॉड फॉर गिव्ह यू, यू फॉर गिव्ह.
देवाने जशी तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा केली त्या कारणामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या जोडीदाराच्या पात्राची क्षमा केली पाहिजे.
सो यू फॉर गिव्ह,
आणि म्हणूनच तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करता.
यू डोंट हॅव टू डिवोर्स,
आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सुटपत्र देण्याचं कारण नाही.
यू कॅन स्टील एक्सरसाइज फॉरगिवनेस टू देम,
आणि मग तुम्ही त्या ठिकाणी सातत्याने त्यांची क्षमा करणं याचा सराव तिथं करू शकता.
क्वेश्चन नंबर 5,
पाचवा प्रश्न,
कॅन आय डिवोर्स बिकॉज ऑफ अब्यूज ऑर क्रुएल्टी इन मॅरेज,
आणि मग त्या ठिकाणी विवाहामध्ये चुकीची वागणूक दिली जाते किंवा कुठल्या प्रकारे मारहाण किंवा शिवाय शाप दिला जात आहे या कारणामुळे मी
फारकत
घेऊ का?
आन्सर इज नो,
त्याचं उत्तर आहे नाही.
बिकॉज यू हॅव टू सफर अ लॉट फॉर द सेक ऑफ क्राइस्ट,
कारण लक्षात घ्या की ख्रिस्तामुळे तुम्हाला अनेक दुःख सोसावे लागणार आहे.
यू हॅव टू स्टे टुगेदर अँड शो क्राइस्ट लव,
तर तुम्ही एकत्र राहून ख्रिस्ताची जी प्रीती आहे ती तुम्ही प्रकट करावी.
इन ऑर्डर टू प्रिव्हेंट फर्दर हार्म,
आणि मग पुढे जी काही हानी तुम्हाला येणार आहे त्या हानीला टाळण्यासाठी तुम्ही दोघांनी एकत्र राहणं गरजेचं आहे.
आय मीन टू से दॅट फॉर एक्झाम्पल युअर वाईफ इज बीटिंग यू,
आणि मग एक उदाहरण दाखल आपण घेऊया की जर तुमची बायकोच तुम्हाला लागलं घेऊन मारते
नाही कशाने पण मारते लागतं
लागणं चांगलं आहे मला नाही मारत
इफ युअर वाईफ इज बीटिंग यू,
जर तुमची पत्नी तुम्हाला मारते
काय शी बीट वन टाइम
एकाच वेळेस तिने मारला समजा,
अँड दॅन यू इमिजिएटली सर शी माय किल मी इफ आय स्लीप, शी माय किल मी इफ आय स्लीप,
आणि मग तुम्ही असं ग्रह करतात की जर मी झोपेत आहे तर ती मला येऊन मारून टाकेल
काय? सो यू डोंट ट्राय टू स्लीप, यू आर अफ्रेड अँड यू आर स्केर्ड,
आणि तुमच्या जीवाला धोका आहे या कारणामुळे तुम्ही घाबरून जातात आणि मग तुम्ही झोपत नाही
अँड यू आर रिअली सफरिंग नाव,
आणि मग आता खरोखर तुम्ही त्या ठिकाणी अडचणीचा सामना करत आहात, दुःखातून तुम्ही जात आहात.
कॅन यू डिवोर्स हर?
तर मग हे कारणामुळे तुम्ही तिला फारकत द्यावी का?
नो,
बिलकुल नाही.
बट दॅन युअर लाईफ इज इन डेंजर,
पण आता तुमच्या जीवाला तर धोका आहे
काय? You don't want to eat the food that she's cooked because who knows, she may put poison in that.
तिने बनवलं जेवण आता तुम्हाला खावानंच वाटत आहे, कारण काय माहिती तर तिने त्या जेवणामध्ये विष कालवलं असेल.
Okay, so you are really afraid. What to do now?
मग आता तुम्ही फारच भयभीत झाले आहात, मग तुम्ही आता काय करावं?
Stay away from her for some time.
तर अशा स्थितीमध्ये तिच्यापासून काही काळ तुम्ही वेगळं राहावं.
Or even the other person, for example, the husband is beating the wife.
किंवा आपण दुसरी व्यक्ती घेऊ, पती घेऊ की पती पत्नीला मार आणत
आहे. ओके, अँड शी इज अफ्रेड बिकॉज शी गोज अँड दॅन शी ही बीट्स अगेन,
आणि मग तिला भीती वाटते की ती जर परत त्याच्या जवळ गेली तर तो तिला बेदम मार आणत आहे
काय? सो इज अफ्रेड नाउ, व्हॉट टू डू?
आणि मग तो आता भयभीत झालेला आहे, ती आता भयभीत झाली आहे.
शी कम्स टू पास्टर अँड सेज, पास्टर My husband beat me yesterday and then today also and then tomorrow also I don't know what is going to happen.
आणि मग ती भयभीत होऊन पाल साहेबांकडे गेली. पाल साहेब म्हणते की पाल साहेब आता मला माहित नाही कारण की माझ्या नवऱ्याने मला मारलेलं आहे. उद्या काय घडेल परवा काय घडेल याच्याबद्दल मला काही कल्पना नाहीये.
So what should pastor say?
मग पालकांनी त्यास काय म्हणावं?
No divorce, you go back.
आणि मग त्यास असं म्हणावं की नाही तू बिलकुल अजिबात त्याला फारकत देऊ नको, तू लगेच घरी जा म्हणून.
No.
नाही असं त्यांनी म्हणून नाही.
पास्टर शुड नॉट सेट टेक डिवोर्स इमिजिएटली.
पालकांनी कधीच या गोष्टीकडे लगेच येऊ नये की तू हरकत घे म्हणून.
बट पास्टर शुड मेक शुअर दॅट शी इज नॉट स्टेईंग विथ हिम बिकॉज ऑफ द फिजिकल हार्म ही कॅन डू. सो लेट हर स्टे अवे फ्रॉम हर हिम ऑर हर.
परंतु पालकांनी ही काळजी घ्यावी की तो तिचा नवरा तिला पुन्हा मार हानी करेल आणि त्या मार हानीपासून तिला वाचवण्यासाठी तिने काही काळ त्याच्यापासून विभक्त राहावं.
And then as a church you go and talk to the individual.
आणि मग त्यावेळेस मंडळीच्या नात्याने त्या जोडीदारापैकी दोघांच्याकडे जाऊन त्या तिथे जाऊन त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे.
इफ नेसेसरी मेक दॅट पर्सन इंडिव्हिज्युअल अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली.
आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही अतिशय योग्यतेने समज त्याला द्यावी.
दॅट इफ यू रेज अ हँड अगेन,
पुन्हा एकदा का जर ती तू तिच्यावर हात उचलला,
इट इज गोइंग टू बी अ सिरियस इश्यू.
तर मग तो जो काही हात उचलण्याचा जो काही विषय आहे तो फार गंभीर असा होईल.
लिगली स्पीकिंग,
जर कायद्याने बोलायचं म्हटलं,
इट इज बेटर टू गो अँड डू अन एनसी.
अच्छा, जाऊन एनसी नोंदवायचं. आणि मग जर कायद्याने बोलायचं ठरलं तर मग अशा व्यक्तीबद्दल जाऊन तुम्ही एनसी नोंदवावी.
ओके, सो दॅट इन फ्युचर इफ समथिंग हॅपन्स
आणि जर
द कंप्लेंट इज अगेन्स्ट ऑलरेडी दॅट पर्सन.
आणि मग लक्षात आहे की भविष्यात असं काही जर घडलं तर मग अगोदरच त्या व्यक्तीवर अशा प्रकारची तक्रार तुम्ही टाकावी.
बट दॅट डज नॉट हॅपन बिकॉज जस्ट समबडी डू लाईक दिस.
मार आणला तुम्ही असं देऊ नका की कोणीतरी सहज हसता खेळता तुम्हाला फटका मारला तर त्याला मार आण समजून बसू नका.
हा, just because your wife suddenly just says hey, oh she tried to kill me, no, that is too much.
आणि मग तुमच्या बायकोनी सहज तुम्हाला हसता खेळता जर फटका मारला आणि तुम्ही म्हटलं अरे बापरे मला खूप लागलं आणि ती तर मला बेदम मार आण करते असं समज करून घेऊ नका.
ओके, डोंट गो दॅट फार अवे.
इतक्या लांबपर्यंत जाऊ नका.
ओके, यू नीड टू हॅव नॉट हार्डनिंग ऑफ द हार्ट देअर.
आणि मग इथं तुम्ही तुमचं हृदय कठीण करून घेऊ नका.
As a church we need to come alongside of every individual who suffers cruelty and abuse in the marriage.
आणि मंडळी नात्याने आम्ही त्या प्रत्येकाच्या बाजूला येणं गरजेचं आहे की जो अशा प्रकारच्या क्रूरतेतून जात आहे, अशा प्रकारची मारहाण किंवा शिव्या शाप दिल्या जातात त्या व्यक्तीला, त्याच्या बाजूला येणं आम्हाला गरजेचं आहे.
As a church you need to support that individual saying that we are with you.
आणि मग तो जे काही पक्ष जे अशा प्रकारच्या गोष्टी भोगत आहे त्याच्या बाजूला जाऊन मंडळीने त्यांना म्हटलं पाहिजे की आम्ही तुझ्या बाजूने आहे, आम्ही तुझ्या संगी आहोत.
ऍज अ चर्च यू नीड टू शो करेज टू गो अँड टॉक टू दॅट इंडिव्हिज्युअल हू इज अब्युझिंग अँड शोईंग क्रुएल्टी.
आणि मग मंडळी नात्याने जो व्यक्ती अशा प्रकारचं गोष्टी करत आहे, अशा प्रकारची क्रूरता दाखवत आहे, अशा प्रकारचा शिव्या शाप देत आहे, बेदम मारहाण करत आहे, त्याला जाऊन त्याचं पाप दाखवणं, त्याचे दोष दाखवणं, अशा प्रकारे आम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजे.
यु नीड टू शो यु आर अपसेट.
आणि मग तुम्ही त्याला जाऊन हे दाखवलं पाहिजे की तुझ्या कृत्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आम्ही निराश झालेलो आहोत.
हा, you need to show that you will not tolerate, as a church you will not tolerate such kind of abuse.
तुम्ही त्याला स्पष्टपणे दाखवलं पाहिजे की मंडळीच्या नात्याने आम्ही अशा गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू शकणार नाही.
यु नीड टू शो दॅट यू आर कमिंग अलॉंग साइड ऑफ सच अब्युज्ड पर्सन.
आणि मग तुम्ही हे दाखवून देणं गरजेचं आहे की ज्याच्यावर अशा प्रकारे त्याची मारहाण झाली आहे, त्याला शिव्या शाप देण्यात आलेला आहे, त्याच्या बरोबर आम्ही आहोत हे त्याला दाखवून देणं गरजेचं आहे.
अँड एनकरेज दॅट इंडिव्हिज्युअल.
आणि मग अशा प्रकारचे जो काही व्यक्ती हे दुःख भोगत आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या.
समटाइम्स इज डिफिकल्ट.
आणि मग बहुतेक वेळेस हे कठीण होऊन बसतं.
समटाइम्स यू मॅरी अ व्हेरी अँग्री पर्सन.
काही वेळेस असं होतं की तुम्ही फारच तापट व्यक्ती संगती तुमचा विवाह झालेला असतो.
अँड यू ट्राय टू गिव्ह फूड अँड दॅन सीज द फूड अँड थ्रोज द प्लेट.
आणि मग अशा व्यक्तीच्या बाबतीत काय होतं की तुम्ही त्याला जेवण वाढतात आणि तो जेवण पाहतो आणि ते ताट जोराने फेकून देतो.
अँड देन यू ट्राय टू कुक अनदर फूड फॉर दॅट सेम पर्सन.
आणि मग त्याच व्यक्तीसाठी तुम्ही पुन्हा एकदा दुसरं जेवण बनवायला पाहतात.
दॅट इज लाड.
आणि मग त्याला म्हणतात लाड करून.
डोंट डू दॅट.
हे लाड करू नका.
यू कॅन्ट शो अँगर.
आणि मग लक्षात घे तुम्ही राग दाखवू शकत नाही.
नो.
नाही.
यू कॅन शो युअर अँग्री बट बायबल सेज बी अँग्री बट व्हॉट सिन नॉट.
पवित्र शास्त्र म्हणते नक्कीच तुम्ही तुमचा राग दाखवा परंतु त्या रागामध्ये तुम्ही काय करू नका पाप करू नका.
इफ यू टॉलरेट दॅट वन ऍट दॅट टाइम.
आणि मग लक्षात घ्या की जर तुम्ही याच्याकडे त्यावेळेस दुर्लक्ष केलं
ही इज गोइंग टू कंटिन्युअली कीप थ्रोईंग.
तर त्यावेळेस मग तो तुम्ही जर तो राग तिथं प्रगट केला नाही तर तो नक्कीच काय कराल की अशा प्रकारे नुसतं ताट तुमच्या जीवनाची फेकत राहील.
आय रिमेंबर my statement of my president of Bible college.
Ani mag tyancha Bible college che president hote tyanche ek vaktavya tyanna aathavta.
His son and myself we were playing basketball.
Ani tyancha mulga ani he basketball khelat hote.
And after playing basketball we need to go for prayer meeting, evening prayer meeting.
Ani mag tya tikani basketball khelna jhalyanantar tyanna eka prarthana sabhela jayche hote.
So he was very hungry, I was also very hungry, I had no money.
आणि मग तो सुद्धा फार भुकेला होता, हे सुद्धा फार भुकेले होते, परंतु यांच्याकडे कुठल्या प्रकारे अन्न घेण्यासाठी पैसे नव्हते.
सो ही सेड कम वी विल गो आउट अँड ईट कबाब.
आणि मग तो म्हणला की चल आपण बाहेर जाऊ आणि कबाब खाऊ.
ऍट दॅट टाइम एव्हरीबडी वॉज प्रेइंग.
आणि मग त्यावेळेस प्रत्येक जण प्रार्थना करत होता.
वी डिंट गो फॉर प्रेयर, वी टूक बाथ अँड देन ही इज अ प्रेसिडेंट सन सो ही इज free. He was not in our college, he was just staying there.
Ani mag te prarthne sabhele te gele nahi ani to president cha mulga hota ani to tya karanamule to mhatla ki chala apan jauya ani kabab khauya ani te gele.
So he had money,
tyacha kade paise hote.
So he got ready after taking bath.
Ani mag angol karun to tayar zala.
And I got ready and I went and stood next to his house.
आणि मग हे पण अंघोळ होऊन तयार झाले आणि त्याच्या घराजवळ जाऊन उभा राहिले.
अँड हिज फादर माय प्रेसिडेंट केम आउट.
आणि मग त्याचे वडील यांचे जे प्रेसिडेंट आहे ते घरातून बाहेर आले.
अँड ही सेड हे व्हाय आर यू स्टँडिंग हिअर.
आणि मग ते असं म्हणाले की का रे तुम्ही इथं का थांबलेत म्हणून.
माय प्रेसिडेंट यूज टू स्पीक विथ मी इन हिंदी.
आणि मग त्यांचे जे काही प्रेसिडेंट होते ते हिंदीमध्ये त्यांच्यासाठी बोलायचे.
तू इधर क्यू खडा आहे
असं ते म्हणत होते.
अँड आय टोल्ड हिम सर युअर सन टोल्ड मी टू वेट हिअर वी आर गोईंग आउट फॉर फूड.
आणि मग ते म्हणू लागले की सर तुमच्या मुलाने मला सांगितलं की तू इथं वाट पाहा मग मी आल्यानंतर आपण बाहेर जेवण्यासाठी.
बाय द टाइम द सन केम.
आणि मग त्याच वेळेमध्ये त्यांचा मुलगा आला.
अँड ही सेड कम लेट्स गो.
आणि मग तो म्हणला नाही चला आपण जाऊ.
सो इट वॉज ऑकवर्ड सिच्युएशन फॉर मी. प्रेसिडेंट वॉज देअर अँड आय सेड ओके एनी हा प्रेसिडेंट सन इज देअर लेट्स गो.
आणि त्यांच्यासाठी फारच विचित्र अशी प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती कारण तिथे त्यांचे प्रेसिडेंट होते आणि त्यांचा मुलगा तिथे होता. तो म्हणत होता की चल आपण जाऊ.
अँड व्हेन यू स्टार्टेड वॉकिंग ही सेड हे व्हेअर आर गोइंग.
आणि मग ज्यावेळेस आम्ही जाऊ लागलो त्यावेळेस ते प्रेसिडेंट म्हणाले की कुठे चालले तुम्ही.
प्रेयर इज गोइंग ऑन.
आणि प्रार्थना सभा चालू की आज.
बोथ ऑफ यू गो ऑन प्रेयर.
म्हणजे तुम्ही दोघेही जा आणि प्रार्थना जाऊन बसा.
अँड दॅट फॉलो वॉज व्हेरी हंग्री.
आणि तो जो काही त्यांचा मुलगा होता तो फार भुकेला झाला होता.
सो बिकॉज ऑफ अँगर ही शाउटेड लाइक दॅट.
आणि मग लक्षात घ्या की भुकेला झाल्यामुळे त्याला फारच राग आला आणि राग होऊन त्याने ते अशा प्रकारचं कृत्य केलं.
अँड देन द प्रेसिडेंट कॉल्ड हिम सर कम हियर.
आणि मग त्या ठिकाणी तो जो प्रेसिडेंट आहे तो म्हटला मुला तू इकडे जरा.
आय एम युअर फादर.
मी तुझा बाप आहे.
आय कॅन शाउट डबल दॅन दिस.
आणि मग जसं तू आता ओरडला ना त्याच्यापेक्षा डबल मी तुझ्यावर ओरडू शकतो.
आय वॉन्ट यू टू प्रे हिअर इट सेल्फ नाव.
आणि मग ते म्हणू लागले की तू आता इथं आमच्या समोर तू प्रार्थना कर.
अँड बोथ ऑफ अस वी सॅट देअर.
आणि दोघं जण आम्ही तिथं खाली बसलो.
अँड वी स्टार्टेड प्रेइंग.
आणि आम्ही प्रार्थना करू लागलो.
अँड ही डिड नॉट यु नो ही स्टूड देअर इट सेल्फ टिल वी फिनिश आवर प्रेयर.
आणि मग आमच्या प्रार्थना संपूपर्यंत ते जे काही प्रेसिडेंट आहे ते तिथंच उभं राहिले.
By the time everybody's prayer also finished and they everybody coming out and seeing us kneeling down and praying.
आणि मग तोपर्यंत जी प्रार्थना सभा चालली होती तिथे जे सर्व लोक प्रार्थना करते त्यांच्या प्रार्थना संपल्या आणि ते बाहेर आले आणि त्यांनी पाहिले दोघं जण गुडघ्यावर तिथे प्रार्थना करत आहेत.
इट वॉज डिफरंट काइंड ऑफ पनिशमेंट फॉर अस.
आणि वेगळ्या प्रकारची शिक्षा त्यांना देण्यात आली होती.
बट आय रिमेंबर व्हॉट ही सेड.
आणि त्यांना आठवतं की त्या प्रेसिडेंटनी त्यांना काय म्हटलं.
ही सेड सन आय हॅव मोर टेम्पर दॅन यू, आय एम युअर फादर.
आणि ते असं म्हटलं होते की मुला त्यांच्या मुलाचे म्हटलं होते की तुझ्यापेक्षा अधिक राग प्रकट करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे आणि मी तो करू शकतो.
I understood something there.
आणि मग तिथं मला काहीतरी समजून आलं.
I understood that you can always exercise your anger.
आणि मला हे समजून आलं की तुमच्या रागाचा जो काही सराव आहे तो तुम्ही नेहमीच करू शकता.
बट यू डोंट हॅव टू.
परंतु तुम्हाला करण्याची गरज नाहीये.
यू डोंट हॅव टू ऑलवेज शो युअर डिस्प्लेजर.
आणि नेहमीच तुम्ही त्या ठिकाणी नाखुश आहात हे दाखवण्याची तुम्हाला गरज नाहीये.
हाऊ डज अ वुमन शो हर डिस्प्लेजर.
स्त्री तिची नाखुशपणा कसं दाखवते बरं?
This, that, so many different ways of moving the face.
नाक मुरडणं, तोंड मुरडणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं नाही
का? And you know, she is upset over certain things.
आणि मग तुम्हाला समजतं की काहीतरी घडलंय आणि ती त्या ठिकाणी नाखुश झालेली
आहे. That's okay.
ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही.
You don't have to always be happy.
आणि मग लक्षात घ्या की तुम्ही नेहमीच आनंदी असणं हे गरजेचं नाही.
You can show it in a certain way.
आणि तुम्ही एक विशिष्ट प्रकारे वेगळ्या प्रकारे तिला दाखवू शकता.
And men can understand.
मनुष्याला गोष्ट समजते.
But you cannot take that one as a mantra.
आणि मग ही गोष्ट जी समजलेली गोष्ट आहे तिला तुम्ही मंत्र समजून बसू नका.
You cannot just simply say that every time I show my displeasure, this fellow is going to come say, honey, what do you want? Honey, what shall I do? Honey, sorry, honey, this.
आणि पत्नीने कधीही हे मंत्र करून बसू नये की आता मी जर नाखुशीला दाखवलं पतीला तर मग तो माझ्याकडे येईल आणि मग गयावाया करत मी काय करून सांग ना प्रिये, मग मी तुझ्यासाठी कसा वागू, माझं काय चुकलंय मला सांग ना, मी काय चुकलोय म्हणून.
समटाइम्स यू आर अँग्री, लेट इट बी सो, नो प्रॉब्लेम.
आणि मग पतीने असं करणं गरजेचं आहे की ती काही कारण नसताना जर नाखुश झाली तर ते तसंच सोडून देणं गरजेचं आहे.
काय just ignore, you don't have to go, because if you go she is going to take that one as an added advantage and jump on you.
Ani ma lakshat gya ki tumhi jar tasa nahi kela tar mag tumhi jar gela ani tela jar asha prakare karu lagla tar mag ti kay karal, tyacha durupyog yeil, tyacha dur fayda ti yeil.
Because remember, she is also sinful and wicked.
He lakshat gya ki ti suddha पापी आहे आणि दृष्ट आणि भ्रष्ट अशी आहे.
हा, शी इज नॉट एंजल फॉल फ्रॉम हेवन.
ती काही स्वर्गातून पडलेली देवदूत नाहीये.
हा, सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल हाऊ मच टू टॉलरेट.
आणि म्हणून किती तिचं सहन करायचं आणि किती तिला दुर्लक्षित करायचं हे गणित तुम्हाला समजलं पाहिजे.
इन अदर वर्ड्स, मेक शुअर यू कंट्रोल युअर अँगर, दॅट्स ऑल.
सगळ्याचा सार हेच आहे की तुम्ही तुमच्या तापट स्वभावावर, रागिष्ट स्वभावावर नियंत्रण मिळवा.
अँग्री टाइम डोंट डू एनिथिंग.
आणि ज्यावेळेस राग आहे त्यावेळेस तुम्ही काही करू नका.
सम पीपल आर अँग्री, दे थ्रो एव्हरीथिंग व्हॉट एव्हर इज देअर.
आणि काही लोकांना ज्यावेळेस अधिक राग येतो त्यावेळेस ते मग काहीही फेकून मारतात, काहीही फेकतात.
अँड दे आर एट लॉस. समटाइम्स द मोबाईल इज गॉन, 2-3 मोबाईल्स, यू नो, थ्रोइंग. ट्रान्सलेशन नाही झालं.
रागाच्या भरामध्ये आणि जर मोबाईल फोडून बसतात, 2-3-4 काय मोबाईल असले,
दे जस्ट कीप थ्रोईंग अँड थ्रोईंग, यु नो, दे जस्ट एक्सप्रेस देअर अँगर टू मच.
आणि त्यांचा राग ते फारच प्रकट करत असतात.
यु नो, समटाइम्स दे थ्रो बेबी. I mean, you have read in newspaper, right?
आणि मग काही रागाच्या भरामध्ये त्यांच्या लहान बाळाला सुद्धा फेकतात. आता एक बातमी तशी आलेली नाही
का? सो मेनी न्यूज लाईक दॅट इन द न्यूज पेपर, यु नो, द हजबंड गॉट अँग्री आणि टूक द बेबी अँड थ्रो.
आणि मग अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकवायस मिळतात की पतीला फार राग आला आणि मग त्याने ते लहान मूल घेतलं आणि ते बाहेर फेकून दिलं.
ओके, और द वाईफ गॉट अँग्री अँड थ्रो द बेबी.
आणि किंवा पतीला राग आला आणि तिने ते मूल घेतलं आणि त्याला फेकून दिलं.
दिस हॅपन्स,
हे घडतं.
पीपल जस्ट थ्रो बिकॉज ऑफ अँगर.
रागामुळे लोक नुसतं फेकायचं काम करतात.
अँगर मॅनेजमेंट इज अनदर इश्यू.
लक्षात घ्या की रागावर कसं नियंत्रण करायचं हा एक वेगळा विषय आहे.
यू कॅन गेट अँग्री.
तुम्हाला राग साहजिक आहे, तुम्हाला राग येऊ शकतो.
ओके, गेट अँग्री, इट्स ओके.
राग नियंत्रण साहजिक आहे, ठीक आहे.
बट सिन नॉट.
परंतु त्या रागामध्ये तुम्ही पाप करू नये.
यू नीड टू थिंक अबाउट हाऊ नॉट टू सिन अँड स्टील गेट अँग्री.
आणि तुम्ही या गोष्टीचा विचार करा की राग तर आलेला आहे परंतु त्याच्यामध्ये मालमूत पाप होता कामा नये.
बट इन द इश्यू ऑफ डिवोर्स अँड रीमॅरेज,
परंतु या ठिकाणी जो काही विषय आपण पाहत आहोत की फारकत आणि पुनर्विवाह,
जीसस इज व्हेरी क्लिअर,
त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त अगदी स्पष्ट असा आहे,
व्हॉट गॉड हॅज पुट टुगेदर लेट नो मॅन सेपरेट.
आणि तो असं म्हणतो की जे देवाने जोडलेलं आहे ते कोणी मनुष्याने तोडू नये.
ऍट द एंड देर शुड बी रिडम्पशन.
आणि मग सरते शेवटी तिथं उद्धार मोकळं केलं जाणं महत्वाचं.
ऍट द एंड यू नीड टू रिअलाइज दॅट यू आर सेव्ड बाय द ग्रेस ऑफ गॉड.
आणि सरते शेवटी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की देवाच्या द्वारे तुमचं तारण झालंय, देवाच्या तुमचा उद्धार झालेला आहे.
एव्हरी टाइम यू आर अँग्री, understand this, that God is infinitely angry.
लक्षात की ज्या ज्या वेळेस तुम्हाला राग येतो त्यावेळेस तुम्ही या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की देव हा त्या ठिकाणी खूप क्रोधानिष्ठ असा आहे.
God is, you can say, so many far more times more angrier than you.
आणि मग ही गोष्ट लक्षात घ्या की देव तुमच्या जे शुल्लक राग आहे त्याच्यापेक्षा देवाचा राग हा अमर्याद असा आहे, तो अमर्याद रीतीने क्रोधाविष्ट असा आहे.
गॉड इज सो अँग्री दॅट ही कॅन किल यू द मुमेंट यू आर बॉर्न.
देव इतका क्रोधाविष्ट झालेला आहे की तो ज्यावेळेस तुमचा जन्म झाला त्याच वेळेस तो तुम्हाला मारू शकला असता.
अँड ही इज अँग्री ऑन यू एज अ बेबी, नॉट बिकॉज यू डीड समथिंग रॉंग, बट बिकॉज यू आर बॉर्न विथ सिन, दॅट इज सफिशियंट.
लक्षात घ्या की तुम्ही लहान बाळ आहात आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप नाही, तर हे कारण नाहीये, तर तुम्ही पापामध्ये जन्मला आहे, या कारणामुळे देव तुम्हाला लगेचच लहान बाळ असताना मारू शकतो.
अँड दॅट विल बी राईट थिंग फॉर हिम टू डू.
आणि हे करणं त्याच्यासाठी योग्य आहे, नाही का?
फॉर वेजेस ऑफ सिन इज व्हॉट? डेथ.
कारण पापाचं वेतन काय? बरं, मरण.
वेजेस ऑफ सिन इज डेथ अँड यू हॅव कमिटेड सिन. So you must die.
आणि मग पापाचं वेतन मरण असल्या कारणामुळे पाप तुम्ही केलेलं आहे त्याच्या कारणामुळे तुम्हाला मरण गरजेचं आहे.
सो ऍज अ बेबी यू डाय, यू कॅन ब्लेम एनीबडी.
आणि म्हणून जर लहान मूल असताना जर तुम्ही मरण पावला तर देवावर तुम्ही दोषारोप लावू शकत नाही.
गॉड कॅन स्टील गिव्ह यू डेथ.
आणि मग त्या लहान मूल असतानाच देव तुम्हाला मृत्यूदंड देऊ शकतो.
ही इज बिकॉज ही इज शोईंग हिज अँगर अपॉन द सिन.
आणि मग लक्षात घ्या की कारण तो यासाठी ती गोष्ट करतो, पापाबद्दल त्याचा क्रोध तो प्रकट करत असतो.
ही इज टेकिंग द रिव्हेंज ऑन यू.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी तो तुमच्या विरुद्ध सूड उगवत असतो.
आणि ही रन्स आफ्टर यू फॉर दॅट पर्पज.
आणि मग त्याच कारणामुळे तो जणू काही तुमचा पाठलाग करून तुमच्या पाठीमध्ये लागतो.
बुक ऑफ नहुम सेज गॉड इज रनिंग आफ्टर यू अँग्रीली.
आणि मग नहुमच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की देव त्या ठिकाणी क्रोधाविष्ट होऊन तुमच्या पाठीस लागलेला आहे.
अँड स्टील यू आर अलाइव,
तरी सुद्धा तुम्ही जिवंत आहात.
अँड यू आर एन्जॉयिंग.
आणि मग जिवंत असून तुम्ही अनेक गोष्टींचा आनंद घेत आहात.
अँड यू आर इवन गेटिंग अँग्री.
आणि मग हे सर्व परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला राग येतोय.
सो व्हेन एव्हर यू गेट अँग्री, थिंक ऑफ गॉड हु इज मोर अँग्रियर ऑन यू than you can ever get angry.
आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला राग येतो त्यावेळेस विचार करा की देव हा अतिशय क्रोधाविष्ट असा आहे, जे तुम्हाला थोडक्यात हवे त्याच्यापेक्षाही.
And that's the reason it's very difficult for you to be angry and not sin.
आणि म्हणून तेच कारण आहे की तुम्ही राग जरी आला तर त्या रागामध्ये तुमच्याकडून तुम्ही पाप करू देऊ नका.
This is one reason there is abuse and cruelty in marriage.
आणि मग हे कारण आहे की ज्या कारणामुळे त्या ठिकाणी शिवाय शाप, मारहाण आणि अशा प्रकारची क्रूरता तिथे दिसत असते.
देर आर सम हू आर इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट
एकल काही असे आहेत की जे एकल कोंडे असे असतात.
दे डोंट टॉक अबाउट देअर अँगर आउटसाइड.
आणि मग त्या ठिकाणी ते बाहेर त्यांच्या रागाविषयी ते बोलत नाहीत.
दे जस्ट कीप इन द हार्ट.
त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी तो राग साठवून ठेवलेला असतो.
अँड दे बिकम बिटर अँड बिटर अँड बिटर.
आणि मग तो राग हृदयामध्ये साठवून ठेवल्या कारणांमुळे त्याचं परिवर्तन हे कटुत्वामध्ये होत असतं.
अँड दे ट्राय टू यु नो थिंक अबाउट वेज ऑफ गेटिंग अवे फ्रॉम यू.
आणि मग त्या कटुपामुळे ते असा विचार करतात की कसं मी या व्यक्तीपासून दूर जाऊ.
दॅट्स मोर डेंजर.
ते फारच भयानक आहे.
बिटरनेस इज अनदर इश्यू.
कटुत्व हा एक वेगळा विषय आहे.
बट दॅन रिमेंबर ग्रेस ऑफ गॉड इज सफिशियंट.
परंतु असं जरी सर्व असलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाची कृपा ही नेहमीच आपल्यासाठी पुरेशी आहे.
बट दिस इज नॉट द रिझन फॉर यू टू डिवोर्स.
परंतु ही जी कारण आम्ही पाहिली त्या कारणामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा पतीला टाकू नये, तिला हरकत देऊ नये.
इट सेज व्हेरी क्लिअरली दॅट यू हॅव टू मेक दॅम होली.
आणि मग तिथं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की जर तुमची पत्नी किंवा पत्नी ख्रिस्ती तेर असेल तर तुम्ही तिला पवित्र करावं तुमच्या वर्तनाच्या द्वारे.
इट्स मेक देम होली इज अगेन व्हॉट वी टॉक्ट अबाउट एज सॅन्टिफिकेशन.
आणि मग लक्षात येईल की त्या ठिकाणी पवित्र करणं म्हणजे आपण पाहिलं की शुद्ध करणं किंवा आपण पवित्रीकरणाची जी प्रक्रिया आहे तिच्या विषयाने ते पाहिलेलं आहे.
वी ऑलरेडी टॉक्ट अबाउट व्हॉट गॉड जॉईंट टुगेदर इज फॉर द सेक ऑफ गॉस्पल.
आणि मग ही गोष्ट आम्ही आधीच पाहिलेली आहे की देवाने आम्हाला सुवार्तेच्या उद्देशासाठी एकत्र आणलेलं आहे.
युअर marriage is a picture of the gospel.
सुवार्तेचं चित्रण हे तुमचा विवाह आहे.
And you need to start thinking that way.
आणि मग अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विवाहाबद्दल विचार करणं चालू केलं पाहिजे.
There are people who distorted and put deception.
आणि मग असे काही लोक आहेत ज्यांनी देवाच्या वचनाचा विपर्यास केला आहे आणि कसऱ्या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत.
Jesus brought us back to the God's original design.
परंतु देवाने ख्रिस्ताने आपल्याला पुन्हा एकदा देवाची जी काही खरी योजना आणि खरी रचना आहे तिच्याकडे तो आम्हाला घेऊन येतो.
And then talked us told us very clearly except sexual immorality you should not divorce.
आणि तिथे असं म्हटलं की लैंगिक पापा व्यतिरिक्त किंवा जार कर्माच्या पापा व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीला सुपत्र देऊ नये.
इवन इन द केस ऑफ सेक्शुअल इमॉरॅलिटी.
आणि जरी त्या ठिकाणी अनैतिक अशा पाप अनैतिक लैंगिक अनैतिक असं पाप जर असेल
तरी सुद्धा इफ इट इज जस्ट ए वन टाइम इन्सिडेंट
आणि जर केवळ ते एकाच वेळेस घडलेलं असेल
दॅन यू अँड द पर्सन इन्वॉल्व ट्रूली जेन्युइनली रिपेंट्स.
आणि मग ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या जोडीदाराकडून ते पाप घडलेलं आहे आणि तो खरोखर भग्न हृदय झालेलं आहे, पश्चातापी हृदय झालेलं आहे आणि पश्चाताप करत असेल
इन्स्पायर्ड ऑफ अडल्ट्री कॅन स्टील फॉरगिव्ह.
लक्षात घ्या की त्याने जे काही विभिचारचं पाप केलेलं आहे ते बाजूला ठेवून तुम्ही त्याला क्षमा करू शकता.
अँड यू कॅन कंटिन्युअली शो क्राइस्ट लव.
आणि मग तुम्ही त्या व्यक्तीला सातत्याने ख्रिस्ताची जी प्रीती आहे तुमच्यामध्ये ती तुम्ही त्याला दाखवू शकता.
मे गॉड ब्लेस यू.
देव करू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देतो.